ओम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। ओम परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। धन्य ज्ञानदेव धन्य ज्ञानदेवी, जीवन हे धन्य झाले, ज्ञानाचे अमृत पिऊन सतत भाग्य हे उदयले। पहाव आणि डोळ्यांचे पारण सुटाव असा स्वामी माधवनाथ आणि मातोश्री सरलाताई यांच्या जन्मशताब्दीमधील पारायणाचा अलौकिक सोहळा गेल्या रविवारपासून या गणेश कला क्रीडाच्या वास्तूत आपण अनुभवत आहोत। हा आठवडा आपल्या सगळ्यांच्या जीवनातील मंत्रमुग्ध करणारा अविस्मरणीय कालावधी होता। आज या वैभवशाली सोहळ्याच्या सांगता समारंभासाठी आपण जमलो आहोत। उपस्थित असलेल्या सर्व साधक भक्तांचं मंडळातर्फे मी सुषमा धुमाळ हृदयपूर्वक स्वागत करते। कार्यक्रमाची सुरुवात आपण प्रार्थनेनं करूयात। ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायातील गुरु नमनाच्या ओव्या सद्भक्त सौभाग्यवती कुंदाताई पानसे आता सादर करतील।
निर्मळ निज जनाखिल मंगळ जन्म जरा जलद जाळ प्रभंजल जय जय देव प्रवण विदळिता मंगळ कुळ निगमागम ब्रूम फळ फळ प्रद जय जय देव सकल विगत विषय वाचल कलित काळ कौतूहल कलाचित जय जय देव निश्चळ चलित चित्त पान तुंगील जगदुन्मील नाविरल केली प्रिय जय जय देव निष्कळ स्फुरण मंदानंद बहळ नित्य निरस्ताखिल मळ मूळभूत जय जय देव स्वप्रभा जगदम्बुदगर्भण भव जय जय देव शुद्ध मदन मद परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
प्रार्थनेच्या पवित्र मंत्रांची शिंपण झालेल्या अशा या भारलेल्या वातावरणातच आपण मुख्य कार्यक्रमाकडे आता वळूयात। आपल्या परमभाग्यानं आपल्या जीवनात आपल्याला लाभलेला निर्मळ देव, ज्याच्यामुळे आपल्या कल्याणाचा मार्ग आपल्याला सापडला आणि पुनरपि जननम पुनरपि मरणम या चक्रातून सुटण्याची शक्यता निर्माण झाली, ज्या देवाने आपल्या जीवनातलं अमंगल पुसून टाकलं आणि जन्म मृत्यू जरा व्याधी यांचं भय नष्ट केलं, असा विशुद्ध भक्त भाव भुवन दीप आणि आपल्या शिष्यांवर प्राणांपलीकडे प्रेम करणारा आपला देव म्हणजेच पूजनीय परमहंस स्वामी माधवनाथ। वस्तुतः अजन्मा असूनही आपल्या प्रेमासाठी 100 वर्षांपूर्वी ज्यांनी जन्म घेतला त्यांचंच स्मरण, त्यांचंच कथन, त्यांचंच पूजन आपण वारंवार करतो आणि ते करत असताना आपण सगळं काही विसरून जातो। भागवतात एक सुंदर श्लोक आहे, यदनुचरित लीला आकरण पीयूष विपृट सकृतदन विधूत द्वंद्व धर्मा विनष्टाः सपदी गृहकुटुंबम दीन मुत्सृज्य दीना बहव इह विहंगा भिक्षुचर्या चरंती। भागवतकार म्हणतात, कृष्णाच्या चरित्रलीला कानाला अमृताप्रमाणे गोड लागतात। त्या अमृताचा एक कण जरी सेवन केला तरी तेवढ्यानं मनुष्याची सगळी रागद्वेषादी द्वंद्व नष्ट होऊन त्याचा देहभाव जाण्यास मदत होते। सपदी म्हणजे क्षणार्धात एक वेळ तो गृहकुटुंबाचा त्याग करेल, एखाद्या विहंगाप्रमाणे फिरून कशावर तरी आपली गुजराण एक वेळ तो करेल, पण तो कृष्णकथा गाण्याचे सोडत नाही। संसारात असेलही तो एक वेळ, पण त्याच्या चित्तात मात्र वेद कृष्णाचेच राहतात। जी स्थिती भागवतकारांनी वर्णन केली आहे त्यापेक्षा सध्या आपली स्थिती काही वेगळी नाही। आज 8वा सांगतेचा दिवस आपल्या सोहळ्याचा आणि त्याआधी जवळजवळ वर्षभर चालू असलेले अनेक कार्यक्रम आपण स्वामीजींचं विविधांगाने स्मरण करतो आहोत, त्यांच्या आठवणींमध्ये रंगून जात आहोत, एकमेकांना त्यांच्याविषयीच सांगत आहोत आणि तरीही असं वाटतं की मन भरत नाहीये, समाधान होत नाहीये। त्याचं कारणच तसं आहे, त्यांच्या डोळ्यातून वाणीतून आविर्भावातून नुसतं प्रेम आणि प्रेमच पाझरत असे। त्या वर्षावात समोरचा साधक भक्त अंतःकरणाच्या अंतरतम स्तरापर्यंत नाहून निघत असे। त्यांच्या सहवासात जीवन असं बदलून गेलं की क्षण आणि क्षण पुण्यपावन झाले। त्यांच्या सहवासात जणू वेळ लागल्यासारखे जगत होतो आपण। मी आहे ना तुम्ही आनंदात राहा ही त्यांची निस्संदिग्ध ग्वाही आपल्या भावविश्वास आत्मदर्शनाचं उदात्त ध्येय केव्हा पेरून गेली आपल्याला कळलंही नाही। जीवन समेवर आणलं त्यांनी आपलं। आपल्यातल्या प्रत्येकासाठी त्यांच्या हृदयात असं एक स्थान होतं की त्या कोंदणात फक्त ते आणि आपण एवढेच होतो। स्वामीजींशी जेव्हा आपली सर्वांची प्रथम भेट झाली, खरं म्हणजे काय रूप होतं त्या नात्याला, काय नामाभिधान, काय विशेषण होतं, पण त्यांच्या एका अस्तित्वातून आपलं अवघं मन गुंगून राहिलं। एक चिरप्रसन्न गाढ स्नेह हलकेच मनात शिरला। शब्द दुरावा केव्हा सरून प्रेमस्नेहाचा एक रेशमी बंध केवळ उरला हे आपल्या सगळ्यांच्या अनुभवाचं आहे। त्यामुळं त्यांच्याविषयी वर्षानुवर्ष बोललं तरी अजून खूप बोलायचं राहूनच जातं। ते सर्व वर्णांच्या पलीकडचेच आहेत असं वाटतं। अजूनही स्वामीजी आपल्याला पूर्ण गवसलेले नाहीत, अजूनही स्वामीजी आपल्या जाणीवांच्या कक्षांच्या बाहेरच आहेत असं वाटत राहतं, परंतु त्यांच्या सवनात मात्र जो आनंद आहे त्याची तुलना कशाशीही होऊ शकत नाही। स्वामीजींचं एक व्यक्ती म्हणून, एक सत्पुरुष म्हणून, एक लोकशिक्षक म्हणून, एक सशिष्य म्हणून, एक सद्गुरू म्हणून असे नाना पैलू समजून घेण्याची आपली धडपड सुरू आहे। हे प्रयास खचितच अपुरे आहेत, पण त्यातून मिळणारे समाधान, त्यातून मिळणारे प्रेम, त्यातून मिळणारी प्रेरणा मात्र परिपूर्ण आहे। आपल्याला वारसा हक्काने जे मिळाले, ज्ञानोबांची भक्ती, ज्ञानेश्वरीचं प्रेम, शांती, समाधान, हे मिळायला परमभाग्य लागतं। स्वामीजी म्हणत, माधवनाथ उणे ज्ञानेश्वरी इक्वल टू झिरो। ज्ञानेश्वरी ही त्यांच्या श्वासोच्छ्वासाचा गाभा होऊन राहिली होती। ज्ञानेश्वरीचं तेच प्रेम आपल्या सर्वांच्या मध्ये त्यांनी संक्रमित केलं। पूर्ण झालेलं आपलं ज्ञानेश्वरीचं आणि गीतेचं पारायण हे त्या प्रेमाची ग्वाही देतं, त्या प्रेमाचा गौरव करतं। हा महोत्सव केवळ शंभरीचा नाही, स्वामी माधवनाथांचं भावचरित्र, स्वामी स्वरूपानंद ते स्वामी मकरंदनाथ या नाथ सांप्रदायिक परंपरेचा एक शतकाहूनही मोठा कालखंड प्रकाशित करतं। हा महोत्सव त्या गुरुशिष्य कालखंडाचा आहे। सद्गुरु आणि सशिष्य यांचं नातं हे परिस आणि सुवर्ण असं नसतं। परिस लोहापासून सोनं बनवतो, परंतु सद्गुरु हा असा परिस आहे की ज्या लोहामध्ये सुवर्ण बनण्याची क्षमता आहे अशा लोहाला ते सुवर्ण बनवून थांबत नाहीत, तर त्याचं आपल्यासारख्याच परिसात रूपांतर करतात। हे रूपांतर एका क्षणात घडणार नाही, एका दिवसातही घडणार नाही, दीर्घकाळ निरंतर सत्कारपूर्वक घडणाऱ्या समर्पणातूनच हे रूपांतर घडू शकतं। हे रूपांतरण ही सुद्धा एक भावमधुर गाथा आहे। त्या गाथेतील काही पानं आज आपण उलगडणार आहोत। स्वामी माधवनाथ रूपी जे पर्व इथं या पुण्यनगरीत घडलं आणि स्वामी मकरंदनाथ रूपी जे पर्व इथं घडत आहे त्याचं प्रत्यक्ष दर्शी होण्याचं भाग्य आपल्याला लाभलं ही त्या प्रभूची आपल्यावर असलेली अपार कृपाच आहे। स्वामी माधवनाथ आणि स्वामी मकरंदनाथ यांच्यात एक अदृश्य असं जिव्हाळ्याचं आणि अकृत्रिम नातं होतं। या दोन्ही महापुरुषांच्या लीलाचरित्राचा विचार हा एकमेकांशिवाय होऊ शकत नाही। या दोन अद्वितीय गुरु शिष्यांमधील रम्य नातं घडलं कसं, त्या दोघांमधील भावबंधाचा मागोवा घेण्याचा काही काही प्रयत्न आज आपण करणार आहोत। या सुंदर विषयाबाबतचं आपलं चिंतन सद्भक्त सुधीर रामदासी आता आपल्या पुढे प्रकट करेल। सद्भक्त सुधीर हा इंजिनियर असून टेक महिंद्र या कंपनीमध्ये सोल्युशन आर्किटेक्ट या पदावर कार्यरत आहे। स्वामी कार्यात उत्साहानं आणि तत्परतेनं त्याचा सहभाग नेहमीच असतो।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आपण सर्वांचं परमदैवत असणाऱ्या स्वामी माधवनाथांची आणि मातोश्री सरलातेंची जन्मशताब्दी आपण साजरी करतो आहोत। त्यानिमित्ताने आयोजित केलेल्या श्री ज्ञानेश्वरीच्या पारायण सोहळ्याची आज सांगता होते आहे। स्वामीजींनी भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध या अद्वैत ग्रंथांच्या माध्यमातून, सोहम ध्यान साधनेच्या अंतरंग मार्गदर्शनातून आणि दैवी गुण संपदेच्या शिकवणुकीतून शुद्ध परमार्थ साधक विश्वामध्ये रुजवला। स्वामी स्वरूपानंदांचं जे तेजस्वी परमार्थ कार्य करण्याचं जे स्वप्न होतं, त्या स्वप्नाला अनुसरून स्वामीजींनी या शुद्ध परमार्थाचं रोपटं पुण्यामध्ये लावलं आणि आपण स्वतः आणि मातोश्रींच्या समवेत अविरत कष्टानी विशुद्ध प्रेमाच्या सिंचनाने त्या रोपट्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर केलं। सांप्रदायिक परंपरा अखंड चालू राहिली पाहिजे या सद्गुरूंच्या आज्ञेला शिरसावंत मानून आपल्या दोन शिष्योत्तमांच्याकडे, स्वामी माधवानंद आणि स्वामी मकरंदनाथ यांच्याकडे ती गुरु परंपरा त्यांनी सोपवली। तळहाताच्या कोडाप्रमाणे जमलेल्या या केंद्राचं काम सांप्रदायिक जबाबदारी बरोबरच त्यांनी स्वामी मकरंदनाथांच्याकडे सुपूर्त केलं। केवढा प्रगाढ विश्वास त्यांना स्वामी मकरंदनाथांच्या बद्दल असेल हा निर्णय त्याची ग्वाही देतो. आज आपण स्वामीजी आणि त्यांचे लाडके सचशिष्य गुरुपुत्र स्वामी मकरंदनाथांच्या मधील अतूट प्रेमबंध समजून घेण्याचा काही वेळी प्रयत्न करणार आहोत. स्वामीजींच्या कार्याचं ठळक वैशिष्ट्य म्हणजे स्वामीजी कधीही संख्येच्या मागे लागले नाहीत. संख्यात्मक वाढीपेक्षा गुणात्मक दर्जाला ते अधिक महत्व देत असत. शेवटपर्यंत त्यांचं ते धोरण होतं आणि गुणात्मक दर्जा वाढवण्याकरता त्यांना तरुणांना हाताशी धरायचं होतं. असे तरुण असे युवक जे रामकृष्णांच्या भाषेमध्ये कोरडी लाकडं आहेत. कोरडी लाकडं म्हणजे सहज जी पेट घेऊ शकतात अशी लाकडं. स्वामीजी जे म्हणतील ते आपल्या जीवनाचं ध्येय ठेवून त्याप्रमाणे जीवनामध्ये झोकून देऊन काही बाई काम करण्याची क्षमता असलेले युवकांच्या ते शोधामध्ये होते. देहधारी सद्गुरूंच्या वरती एकाएकी विश्वास बसणं तसं अवघड असतं आणि स्वामीजी त्याच्याकरता थांबायला तयार होते. तसं बघायला गेलं तर 58 सालापासून 76-77 पर्यंत ते थांबलेलेच होते. संप्रदायातील पूर्व सुरींच्या आशीर्वादांनी प्रेरणेनी तो 76 ते 79-80 मंतरलेल्या काळामध्ये एकामागून एक असे युवक स्वामीजींच्याकडे युवक साधक साधिका जमायला सुरुवात झाली. स्वामीजींनी कधीही स्वतःच्या प्रवचनाची जाहिरात केली नाही. त्या अंगाने त्यांना परमार्थाचा प्रचार करायचा नव्हता. तशी त्यांना कुठली तशी घाई नव्हती. परंतु अशा जमलेल्या युवकांना हाताशी धरून घडवण्याचं काम मात्र स्वामीजींनी लगोलाग सुरू केलं. त्यासाठी ते थांबायला तयार नव्हते. आणि याच सुमारास कर्मधर्म संयोगाने मकरंद वझे आणि त्यांचे कुटुंबीय बारामतीवरून पुण्यामध्ये स्थायिक झाले. तेव्हाच्या मकरंदच्या मनामध्ये सद्गुरूंच्या विषयी अनिवार्य ओढ होती आणि स्वामीजींना सुद्धा मकरंद सारखा सचशिष्य त्याच्या शोधामध्ये ते होते. त्या उभयतांना कदाचित माहीत नव्हतं की आपले सद्गुरु आपला सचशिष्य याच भागामध्ये याच शहरामध्ये कुठेतरी एकत्रित आहेत. परंतु अशा भेटी होण्याकरता कोणीतरी एक देवदूत लागतो. तसं तेव्हाच्या मकरंदचा बालपणीचा मित्र पांडुरंग जोशी कारणीभूत ठरला आणि मित्राच्या प्रेमळ आग्रहाखातर मकरंद ब्युटी क्लॉथ स्टोअरमध्ये आला. मित्राच्या कडून समजलं की हे सामान्य कापड दुकानदार नाहीत तर पावश्या परमहंस सद्गुरू स्वामी स्वरूपानंदांचे एक अंतरंग अधिकारी शिष्योत्तम आहेत. उंचपुरं व्यायामाने कमवलेलं शरीर स्वच्छ साधा पेहराव आणि अत्यंत लोभस्मान व्यक्तिमत्व यांनी मकरंदच्या मनाचा ठाव घेतला. त्यांच्यामध्ये प्राथमिक काही प्रश्नोत्तरं झाली आणि मकरंदची ती उत्तरं ऐकत असताना शेवटी बाळासाहेबांनी त्याच्या डोळ्यामध्ये खोलवर दृष्टिक्षेप टाकला. शांतीने भरलेल्या त्या वातावरणामध्ये तो प्रेमळ भविष्याचा वेध घेणारा दृष्टिक्षेप मकरंदच्या देहाचा कण अन कण प्रेरित करून गेला. त्याच्या हृदयाला तो साद घालून गेला. एका अहेतुक प्रेमाच्या आविष्कारातून सुरू झालेली समर्पणाची महायात्रा सुरू झाली. पहिल्याच भेटीत हृदयाच्या तारा जुळल्या. जन्मोजन्मींच्या गुरुशिष्य ऋणानुबंधाला एक प्रकारे उजाळा मिळाला. आपण ज्या वंदनीय पावलांच्या शोधामध्ये आहोत तीच ही पावलं असं तेव्हाच्या मकरंदच्या मनामध्ये भाव निर्माण झाला. आणि ज्या समर्पित युवकांच्या शोधामध्ये आपण आहोत त्याच्यापैकी एक युवक हा दिसतो आहे असं स्वामीजींना देखील वाटलेलं असणार. त्या अत्यंत पवित्र मंगलमय वातावरणाने भारून जाऊन स्वामीजींच्या त्या दर्शनामुळे दुकानाकडे वारंवार पावलं वळायला सुरुवात झाली. आणि ज्यांच्याशी पहिल्या भेटीतच इतकं आपलं प्रेम जिव्हाळा आदर वाटला त्यांच्याकडून अधिक काय बरं ग्रहण करता येईल अशा अनुसरण्याच्या भूमिकेतून तो बाळासाहेबांचं निरीक्षण करायला लागला. आपण मला क्षमा करावी, मी स्वामीजींची सुद्धा क्षमा मागतो. त्या काळचे काही प्रसंग सांगत असताना सद्गुरूंचानी पूर्वाश्रमीचं थोडासा एकेरीमध्ये उल्लेख माझ्याकडून होतो आहे. परंतु तो प्रसंग सांगत असताना मला असं वाटतं की तो उल्लेख आपल्याला जास्त जिव्हाळ्याचा सुद्धा वाटू शकतो. स्वामीजींचं जीवन राहणीमान अत्यंत साधं होतं. कुठलंही आवडंबर नाही, कुठलाही झगमगाट नाही. मकरंद ज्या संस्कारामधून आला होता, ज्या मुशीतून ते घडलेले होते, त्याच्याशी हे वातावरण अत्यंत मिळतं जुळतं होतं. सद्गुरूंच्या अवतीभोवतीचं जर परमार्थिक कार्य जर चिरस्थायी करायचं असेल तर त्याला एका चाकोरीमध्ये, त्याला एका चौकटीमध्ये बसवण्याची गरज असते, नाहीतर ते मग विखुरलेल्या स्वरूपामध्ये राहतं आणि काळाच्या ओघामध्ये ते लुप्तप्राय होण्याची सुद्धा शक्यता असते. तेव्हा स्वामीजींचा स्वतःचा प्रपंच चालू होता, दुकान होतं, रोज रात्रीची प्रवचनं होती, त्यामुळे त्यांना स्वतःलाही जुळवाजुळव करता येणं शक्य नव्हतं आणि स्वामीजी तसं आपणून कोणाशी बोलणं तशीही शक्यता नव्हती. परंतु तिथं जमत असलेल्या युवा शक्तीला एक आकृतीबंध देण्याची गरज होती. स्वामीजींच्या मनातील हे भाव तेव्हाच्या मकरंनी ओळखले आणि साधनाधिष्ठित युवा केंद्राची संकल्पना मांडली. हा फार महत्वाचा विचार आहे. साधनाच्या सूत्रांनी एकत्र बांधलेल्या साधकांच्या मधला बंधुभाव हा अधिक दृढ असतो. नाहीतर मग कर्मनितीच्या माध्यमातून एकत्र आलेले चार जण जशी परिस्थिती बदलेल, साधनं बदलेल, तशी मग त्यांच्यामध्ये पांगापांग होते. परंतु साधनेच्या बैठकीवरती निर्माण झालेलं मैत्र फार जवळीक निर्माण करतं. काम करत असताना विविध लाटा येत असतात, त्याच्या वेळेला ओणके एकत्र राहणं अपेक्षित असतं. नाहीतर मग जसं सुभाषितकार म्हणतो, यथा काष्ठंच काष्ठंच समे याताम महोदधौ समे त्यच्च व्यपे याताम तद्वद्भूत समागमः. लाटांनी एकत्र आलेले ओंके त्यांच्यामध्ये कुठलंही प्रयोजन नसतं, मग ते पुढच्या लाटांनी परत विलग होतात, कामाला हे अपेक्षित नाहीये. युवकांच्याकडून हा प्रस्ताव आल्यानंतर स्वामीजींनी त्याचं हार्दिक स्वागत केलं आणि लगेच सुरू करा असा आशीर्वाद सुद्धा दिला. या युवा केंद्राच्या माध्यमातून मकरंनी आणि त्यांच्या सहाध्यायी साधकांनी स्वामीजींना जणू एक नम्र निवेदन केलं की आपल्याला अभिप्रेत असणारं युक्त जीवन जगाला आता आम्ही कटिबद्ध आहोत. सद्गुरूंच्या मनातील भाव ओळखून कृतीतून त्यांना आश्वस्त करण्याचं काम या युवा केंद्राच्या स्थापनेतून झालं. युवा केंद्र जसं सुरू झालं तसं साधक विश्वाच्या जीवनामध्ये आणखीन एक स्थित्यंतर तेव्हाच्या मकरंनी घडवून आणलं. ते त्याच्या उत्कट शरणागतीचं द्योतक सुद्धा होतं. त्यांनी आता आपल्या साधक बंधू भगिनींच्या समोर विचार मांडला की आता आपण बाळासाहेबांना स्वामी म्हणणं गरजेचं आहे. इतर भले बाळासाहेब म्हणत असतील पण ते आता आपल्यासाठी बाळासाहेब आहेत का? नाही, ते आपले सद्गुरू आहेत. आणि जर ते आपले सद्गुरू असतील तर ते आता आपले स्वामी होण्याची गरज आहे. देह मन बुद्धीचं स्वामित्व आपण त्यांना अर्पण करण्याची गरज आहे आणि ते अर्पण आपण कृतीतून करण्याची गरज आहे. एकदम कृतीतून कसं बरं करणार? आधी तसं आपण म्हणायला तर पाहिजे. हा विचार जसा श्रद्धेच्या पायावरती होता तसं तर्कसंगत पद्धतीने साधक मित्रांच्या समोर मांडलेला होता, त्यामुळे साहजिकच तो सगळ्यांना पटला आणि सगळेजण बाळासाहेबांना स्वामी म्हणायला सुरुवात झाली. जेव्हा उच्चारामधलं नातं आपण बदलतो तेव्हा ते नातं, ते उच्चार आपल्या हृदयामध्ये आतमध्ये झिरपायला सुरुवात होते. गुरु शिष्यांमधलं हे नातं, त्याची हार्दिकता आपण स्वीकारायला सुरुवात पण करतो. पाहता पाहता मकरंद आणि स्वामीजींच्या मध्ये एक अतूट प्रेमबंध निर्माण व्हायला सुरुवात झाली आणि त्या प्रेमबंधाचा मूळ पाया होता समर्पण. ते इतकं सहज साधं सरळ होतं की त्याचा कुठलाही देखावा नव्हता. दुकानामध्ये येण्याची सर्वांना मुभा होती, परंतु असं कधी घडलं नाही की मकरंदनाथ त्यावेळेला दुकानामध्ये गेलेत आणि स्वामीजींच्या बरोबर त्यांची काही वेगळी वेळ आहे, घरी काहीतरी वेगळी वेळ आहे आणि तासनतास ते त्यांच्याशी बोलतायत असं काही नव्हतं. चार साधकांच्या प्रमाणेच ते सुद्धा दुकानामध्ये जात होते. उलट स्वामीजींच्या समोर अत्यंत मर्यादेशील वर्तन, ते जे काय सांगताहेत ते जीवाचा कान देऊन ऐकणं आणि त्याबरोबर आपली साधना करणं, याच्यातून ती शरणागती, ती समर्पण हे विकसित होत होतं. सहजच सद्गुरूंच्या अवतीभोवती राहण्याचा साधकांचा स्वभाव असतो, तो नैसर्गिक सुद्धा आहे. परंतु साधक जर सावध नसेल तर अशी अवतीभोवती राहण्यातून मी कुठेतरी स्वामीजींच्या निकट आहे असा भाव प्रक्षेपित होतो. मकरंदनाथांनी तसं कदापिही केलं नाही. त्यांच्या अंतरंगीची जी समर्पण निकटता होती ती त्यांनी कधीही प्रगत केली नाही आणि स्वामीजींनी सुद्धा तसं कधी दर्शवलं नाही. साधक जर सावध नसेल तर अशी निकटता कुठेतरी एक महत्वाकांक्षेचं स्वरूप सुद्धा धारण करते. पण मकरंदनाथ पूर्णपणे सावध होते आणि स्वामीजींना त्यांची ही कृती सर्व साधकांच्या दृष्टिकोनातून सुद्धा अत्यंत आवडून जाणारी अशी होती. स्वामीजींना सर्व समावेशकता आवडायची. त्यांना असं वाटायचं की सगळ्यांच्या मध्ये हार्दिक बंधुभाव असावा, आत्मीयता असावी. स्वामीजींच्याकडे तरुण साधक साधिका जमत होते आणि त्यांच्या अवतीभोवती एक प्रकारचं स्वप्न आकाराला येत होत. कुठलं बरं स्वप्न? तरुणांच्या मध्ये शुद्ध परमार्थ रुजवण्याचं स्वामीजींचं स्वप्न आकाराला येत होतं. परंतु त्या स्वप्नाला आता एक दिशा देण्याची, त्याचा एक संघटनात्मक स्वरूप देण्याची गरज होती आणि ती करण्याची आवश्यकता त्या युवकांमधूनच कोणीतरी पुढे येऊन करण्याची गरज होती. साहजिकच ते करत असताना मूळच्या सात्विक साधनादिष्टीत ढाच्याला धक्का न लावता हे करणं स्वामीजींना अपेक्षित होतं. आणि मकरंदनाथांच्याकडे ते सर्व प्रकारचे गुण होते. अत्यंत सात्विकता, साधनापरायणता, मूळचा पुढे होऊन धावून जाऊन काम करण्याची वृत्ती आणि संघटनात्मक कामाचा अनुभव, याच्यातून स्वामीजींच्या मनीचे भाव त्यांनी जाणले आणि तशी त्यांनी मांडणी करायला सुरुवात केली. एकीकडे स्वामीजींनी उराशी बाळगलेलं स्वप्न आणि तिथे जमत असलेला युवक साधकांचा समुदाय, त्या दोघांच्या मधलं सेतू बनण्याचं काम स्वामी मकरंदनाथांनी त्यावेळेला केलं. स्वामीजींना आवडणारी सांघिक भावना रुजवण्याचं समन्वयात्मक भूमिकेची गरज त्यांनी पार पाडली. कामाच्या खाचापोचा समजून घेतल्या आणि नुसत्या समजून नाही घेतल्या तर आपल्या बरोबरच्या गुरुबंधूंमध्ये सुद्धा त्या प्रस्तुत केल्या. मग ते पुस्तक प्रकाशन असो, त्याची विक्री असो, त्याचा हिशोब असो, नमस्काराची व्यवस्था असो, सामानाची नेआण असो. पुढे पावसाळ्याच्या पूर्वी दिवसामध्ये आपण श्रोत्यांच्या वाहनांसाठी पिशव्या देत होतो, ती व्यवस्था असो, कार्यक्रमाचं संयोजन असो, असं सर्व प्रकारच्या सेवांमध्ये अत्यंत तनमन धनाने झोकून देऊन ते काम करत असत. त्याचबरोबर केंद्रामधील जर कोणाच्या घरी काही अडचण असेल तर कळल्याबरोबर धावून जाऊन ते तिथे मदत करत असत. असं सर्व अंगाने सद्गुरुकार्यांची सेवा ते करत होते. सेवा महत्वाची, कुठली ती महत्वाची नाही असा त्यांचा भाव होता. स्वामीजींच्या कार्याची संस्कृती प्रकृती ओळखून तो पायंडा ते तयार करत होते. स्वामीजींच्या मनातील अमूर्त इच्छा ओळखून त्यांना मूर्त स्वरूप देत होते. सद्गुरूंच्या सानिध्यामध्ये तरलतेने त्यांचे भाव समजावून घेणं आणि त्यांना अभिप्रेत असं त्याला व्यक्त स्वरूप देऊन स्वामीजींच्या कार्यातील चेतना जागृतीचा झेंडा त्यांनी त्याकडेला उचलला. आणि मला असं वाटतं की स्वामीजींना ते अत्यंतिक सुखावून गेलं. कार्याच्या बाबतीमध्ये एक प्रकारची निश्चिंतता स्वामीजींना वाटायला सुरुवात झाली आणि त्यांच्या या काळामधला परस्पर प्रेमांमधला आविष्कार अनेकदा बघायला मिळायचा. मला आठवते की पूर्वी केंद्रामध्ये जेव्हा प्रार्थना व्हायच्या त्यावेळेला कांचनतेनंतर गीता पठण करायची आणि मग नंतर स्वामीजी अभंग ज्ञानेश्वरी मकरंदनाथांना वाचायला द्यायचे. ते वाचन इतकं गोड, इतकं धीरगंभीर होतं की काय सांगू. स्वामीजी सुद्धा डोळे मिटून ते ऐकत असायचे. आपल्या सद्गुरूंनी लिहिलेली ती अभंग ज्ञानेश्वरी, त्यावेळेला स्वामीजींच्या मनातील जे काही भाव असतील ते जणू या वाचनातून प्रगट होत आहेत असं वाचून डोळे मिटून बसलेल्या स्वामीजींच्या मुखातून अनेकदा पसंतीचे हुंकार ऐकायला यायचे. सहज निरीक्षण असं की स्वामीजी नेहमी मकरंदनाथांनाच ही ज्ञानेश्वरी वाचायला देत असत. अगदी क्वचित विरळा ते जर उपस्थित नसतील तर मग कोणाला तरी ती वाचायला ते सांगायचे. स्वामीजींना साधना अत्यंत प्रिय होती. साधना मुख्य आणि मग बाकीच्या सर्व गोष्टी असा त्यांचा बाणा होता. ती साधना मकरंदनाथांनी जीवापाड जपली. 1.5 तासाचं ध्यान, नियमित श्रवण आणि सद्गुरूंच्या श्रवणानंतर त्याचं मनन चिंतन आचरण हे मकरंदनाथांचं जीवन होतं. वैयक्तिक साधना झाल्यानंतर साधक बंधूंच्या बरोबर ते दीर्घकाळ साधनेच्या बैठकी करत असत. योजकस्तत्र दुर्लभा असं म्हणतात, असं दुर्लभ योजकाची भूमिका ते पार पाडत होते. स्वामीजी नेहमी साधकांचं निरीक्षण परीक्षण त्यांच्या पद्धतीने करत असत आणि त्यांच्या असं लक्षात येत होतं की मकरंदनाथा त्यांच्या आजूबाजूच्या गुरुबंधूंच्या मध्ये तर प्रिय साधक आहेच, परंतु मंडळामध्ये येणारा ज्येष्ठ साधक सुद्धा त्यांच्याविषयी अतिशय एक सहृदय गुरुबंधू भाव बाळगून आहेत. आणि स्वामीजींना ही सर्व परिस्थिती अतिशय दिलासा देणारी होती आणि त्याचा ते वेळोवेळी पुरस्कार करत असत. 87-88 पासून पार 96 पर्यंतचे जर सर्व मुख्य कार्यक्रमांचं आपण अवलोकन केलं तर आपल्या असं लक्षात येईल की स्वामी मकरंदनाथांनी त्या कार्यक्रमात बोललं पाहिजे असा स्वामीजींचा आग्रह असे आणि त्याला अनुसरून मकरंदनाथ अतिशय चिंतनशील असं त्यांचं बोलणं असे आणि ते स्वामीजी लक्षपूर्वक ऐकत असत आणि नंतरच्या आशीर्वचनामध्ये त्याचा निश्चितपणे उल्लेख ते करत असत. त्यांच्याकडे आलेलं हे जे नेतृत्व होतं ते त्यांच्या अंगभूत गुणामुळे, त्यांच्या सेवेमुळे, सद्गुरूप्रती असलेल्या श्रद्धेमुळे होतं. सहज कामामध्ये काही अडचण निर्माण झाली, काही विचारावं असं वाटलं तर ते मकरंद दादांना विचारलं पाहिजे असं सर्व साधकांना आपसूक वाटायचं. एकदा असं झालं की मंडळाचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम होता आणि एकदा त्या कार्यक्रमामध्ये एका ज्येष्ठ गायिकेनी आपण अभंग सेवा आपल्याला सादर करायला मिळावी असा आग्रह धरला. थोडा बाका प्रसंग उभा राहिला, आता त्यांना नाही कसं म्हणायचं. मकरंदना तिथंच होते. स्वामीजींचा कार्यक्रम अतिशय आखीव रेखीव होता आणि त्याच्यामुळे ऐतव्याला बदल करणं शक्य नव्हतं. त्यामुळे अतिशय नम्रपणे पण ठामपणे त्यांनी त्याला नकार दिला आणि तो कार्यक्रम तसाच पार पाडला. स्वामीजींच्या पर्यंत ही गोष्ट गेली सुद्धा नाही, परंतु नंतर जेव्हा स्वामीजींना समजलं तेव्हा त्यांनी त्या कृतीला पसंती दर्शवली. कामामधील नेतृत्व जर निर्भीड नसेल तर मग कामामध्ये रजतमाचा शिरकाव व्हायला वेळ लागत नाही. साधनाधिष्ठित शुद्ध परमार्थ अंतर्मुख राहून प्रचार प्रसार आणि गुणात्मक संवर्धन या गुणांच्या जोरावरती ते स्वामीजींचे लाडके शिष्योत्तम बनले. आणि आपण सर्वजण जाणतो 1992 साली अश्विन शुद्ध चतुर्थीच्या त्या पावन दिवशी स्वामीजींनी संप्रदायाबरोबर मंडळाचे सुद्धा सर्वाधिकार त्यांच्यावर कडे सुपूर्त केले. नेता हा त्या कार्याचं व्यक्तिमत्व असतं. नेत्याचा स्वभाव हा कार्याचा स्वभाव असतो. स्वामी माधवनाथांचं अंतर्मुख व्यक्तिमत्व, त्यांचा साधनेवरचा जोर हे मंडळाच्या कामामध्ये उतरलेलं होतं आणि आपल्या पश्चात हे काम त्याची प्रकृती तशीच ठेवून वृद्धिंगत करण्याचं कार्य मकरंदनाथ करू शकतील असा स्वामीजींना सार्थ विश्वास वाटत होता. आणि त्यावेळेला मकरंदनाथांचं वय अवघं 35 वर्षाचं होतं. त्यांनी आणि पूजनीय मधुराताईंनी तसंच घरातील सर्वांनी ती जबाबदारी मोठ्या निष्ठेने पार पाडली. स्वामीजींनी त्यांच्याकडे सोपवलेलं नाथ संप्रदायाचं कार्य दोन उत्तराधिकाऱ्यांच्याकडे सोपवून स्वामीजी कृतकृत्य झालेले होते. मंडळाचा काम स्वामी मकरंदनाथांच्या नेतृत्वाखाली चालू होतं. त्यावेळेचं त्यांचं धोरण असं होतं की आत्ता स्वामीजी उपस्थित असतील तर ते काय बरं निर्णय घेतील असा विचार करायचा आणि त्याप्रमाणे निर्णय घ्यायचा. तशी चिंतनाची सवय त्यांनी स्वतःला आणि आजूबाजूच्या सर्व व्यक्तींना विश्वस्तांना त्यांनी त्यावेळेला लावली. त्यामुळे झालं असं की स्वामींचं काम हे काम कायम स्वामी माधवनाथांचं काम राहिलं. काळानुसार व्यक्ती बदलली पण कार्याची कोर नाही बदलली. 1976 साली सुरू झालेला हा समर्पणाचा प्रवास परमार्थाचं गौरीशंकर सर करून गेला. या अद्वितीय गुरु शिष्य जोडीबद्दल बोलावं तेवढं थोडं आहे. माझं बोलणं कसं आहे सांगू का? ज्ञानोबा म्हणतात ना, साडे पंधरया रजतवणी तैशी हो स्तुतींशी बोलणे, 100 नंबरी सोन्याला चांदीचा मुलामा देण्यासारखं हे बोलणं आहे. मग आता काय बरं करायचं? ज्ञानोबा पुढे म्हणतात, उगियाची माथा ठेवीजे चरणी हेची भले. हरिओम तत्सत.
स्वामी माधवनाथांसारखे सद्गुरू आणि स्वामी मकरंदनाथांसारखे सशिष्य यांच्या नात्यातील जी अंतरंगता आहे त्याची किती व्याप्ती असू शकते? त्याची व्याप्ती, त्याची खोली याचा सर्वार्थानं आपल्यासारख्याला अंदाज येणं तसं अशक्यच. पण तरीही सद्भक्त सुधीरनं आज त्या नात्याचे कितीतरी नाजूक पदर आपल्यापुढे उलगडून दाखवले. आदिनाथांपासून ज्ञानोबांपर्यंत आणि ज्ञानदेवांपासून स्वरूपानंदांपर्यंत अत्यंत विशुद्ध स्वरूपात चालत आलेल्या नाथ संप्रदायाची धुरा स्वामी माधवनाथांनी आपल्या देहाची पर्वा न करता शेवटच्या श्वासापर्यंत सांभाळली. नाथ संप्रदायातील साधना आणि संप्रदायातील भक्तिभाव याची मुक्त हस्तानं त्यांनी उधळण केली. आपल्या पूर्वसुरींप्रमाणेच स्वामी माधवनाथांनी आपल्या दोन उत्तराधिकाऱ्यांवर संप्रदायाची जबाबदारी सोपवून कृतकृत्यता अनुभवली. 1996 गुरुपौर्णिमेला हा महापुरुष एखादा उपर्ण झटकावं इतक्या सहजतेनं सद्गुरुचरणी समर्पित झाला. स्वामी मकरंदनाथांनी हृदयाची ओंजळ करून सारं गुरुकार्य आपल्या सद्गुरूंना जसं अभिप्रेत होतं तसं सांभाळलं. 1996 नंतर हे साधकांचं गोकुळ त्यांनी एका विलक्षण जिव्हाळ्यानं जपलं की घेतले व्रत नहे आम्ही अंधतेने, बुद्ध्याची वाण धरिले करीये सतीचे. एका उज्ज्वल अध्यायातून अजून एका तेजस्वी अध्यायाला सुरुवात झाली. त्या अध्यायाची ओळख आता आपल्याला आपले मार्गदर्शक आदरणीय सद्भक्त मिलिंददादा करून देतील. मिलिंददादा एक प्रथितयश लघु उद्योजक आहेत. स्वामीजींच्या शिलेदारांपैकी अग्रणीचे एक असलेले मिलिंददादा आपल्या प्राणप्रिय सद्गुरूंचा प्रबोध साधना आणि कार्याची सेवा जीवापकाळ कशी सांभाळायची याचं मूर्तिमंत प्रतीक आहेत. 1996 नंतरच्या काळाचं त्यांचं चिंतन ते आता प्रकट करतील.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. आज आपल्या पारायण सप्ताहाची अखेरची सायंकाळ सांगता समारंभ समारोप. हा समारोप म्हणायचा की ह्याला पुनर्प्रारंभ म्हणायचं. गेले 8 दिवस खरं तर 1 ऑक्टोबर 2016 पासूनचे गेले 8-9 महिने किंबहुना 29 जुलै 1996 पासून गेली 21-22 वर्ष आपण एकच उत्सव साजरा करतो आहोत. स्वामी मकरंदनाथांबरोबर आपण सारे जण एकाच उपक्रमात आहोत. काय नाव असेल त्या उपक्रमाचं? आपल्या परमप्रेमास्पद स्वामी माधवनाथांची स्मरण यात्रा. मला वाटतं की इतकी वर्ष लोटली आणि पुढेही असंख्य वर्ष लोटतील, पण हा उपक्रम मात्र असाच चालत राहील. त्याला उपक्रम म्हणणं सुद्धा मला थोडस गैरच वाटतं. हा आता आपला नित्यक्रम होऊन राहिला आहे. 4 जून पासून म्हणजे मागच्या रविवारपासून आपण प्रकर्षानं त्यांच्याच स्मरणात आहोत. आज सकाळी संपन्न झालेलं ज्ञानेश्वरी पारायण म्हणजे काय होतं? स्वामीजींचंच तर स्मरण होतं. माऊलींच्या अरूपाला रूप देणाऱ्या या शब्दांमध्ये संध्याकाळचा प्रत्येक कार्यक्रम काय सांगून गेला तो आपल्याला हेच सांगून गेला की आपले शब्द तोकडे आहेत, आपले शब्द डळमळतात, डगमगतात, आपले जे भाव आहेत ते शब्दांना सापडत नाहीत. प्रेमाचं व्याकरण या जगातली कुठलीच भाषा पेलू शकत नाही. त्यांच्या सहवासात एक अपूर्व आणि अनिर्वचनीय अशा अनुभूती अशी अनुभूती असंख्य साधकांना आली. अशा परमपूजनीय स्वामीजी आणि परमपूजनीय मातोश्री यांच्या जन्मशताब्दीचा सोहळा आपण साजरा करून राहिलो आहोत. हा सोहळा संपेल आपले शब्द अपुरे राहतील, त्यांचा आठव कायम राहील, आपल्या हृदयातली निष्ठा आणि आपलं साधना प्रेम याला मात्र उधाण आल्याखेरीज राहणार नाही. सद्भक्त सुधीरनं स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळाची पायाभरणी आणि जडणघडण याच्याही मुळाशी असलेल्या युवा केंद्राचा एक हृदयस्पर्शी इतिहास आपल्याला सांगितला. या उभारणीच्या दरम्यान परमपूजनीय स्वामीजी आणि मकरंद वझे यांच्यातलं गुरु शिष्य नातं किती अंतरंग होत गेलं, त्यातली उत्कटता आणि तरलता कशी बहरत गेली याचं गोड कथन सुधीरनं केलं. '96 गुरु पौर्णिमा हा दिवस सतत विसरावासा वाटतो. पण अश्वत्थाम्याच्या जखमेसारखा पुन्हा पुन्हा भळवळून वाहतो. तो आता विसरायचा नाही असंच ठरलंय. तो विसरू शकणारही नाही. आपल्या सद्गुरूंच्या पावन पवित्र अग्निसमोर स्वामीजींचे सुपुत्र बापूसाहेब वाकडे आणि स्वामीजींचे दोन मानसपुत्र हताश होऊन उभे होते, अश्रू ढाळत होते. मी दुरून पाहत होतो, मला राहून राहून असं वाटत होतं की मकरंद आम्हा मित्रांच्या हृदयाचा जणू वेध घेतो आहे. आम्ही सारे आमची हरवलेली ऊर्जा, त्याच्या लालबुंद झालेल्या चेहऱ्यावरून आणि अनावर अश्रुपात करणाऱ्या डोळ्यांमधून शोधत होतो. घडाडणाऱ्या लाल पिवळ्या ज्वाळांदेखत मकरंदने आम्हाला घट्ट आलिंगन दिलं. मला असं वाटतं की त्या दिवशी एक विलक्षण चमत्कार घडला, एक विलक्षण परिवर्तन घडलं. आमच्याबरोबर हसणारा खेळणारा हा पिच क्रिकेटच्या मॅचमध्ये खोटी भांडणं करणारा मकरंद एका क्षणात पालटला. अचानक परिपक्व, निश्चयी आणि अंतर्मुख बनला. स्वतःची विरह व्यथा गिळून टाकली. आपल्या पोरकेपणाचा त्याग केला आणि मोठ्या धीरोदात्तपणाने आपल्या सद्गुरूंच्या आज्ञेचं पालन करण्यासाठी कटिबद्ध झाला. त्यानंतरच्या रविवारी 3 ऑगस्ट 1996 गुरुपूजनाचा उत्सव पूर्वनियोजित असल्यामुळे झाला. पूजनीय मातोश्री आणि स्वामीजींचे दोन्हीही उत्तराधिकारी स्वामी माधवानंद आणि स्वामी मकरंदनाथ त्याला उपस्थित होते. स्वामीजींनी कार्यक्रम ठरवताना हा कार्यक्रम आधीच ठरला होता, स्वामीजी तेव्हा होते. तो ठरवताना त्या सूचनेनुसार मकरंदनाथांचं हृदगत झालं. स्वामीजींनी उभ्या केलेल्या कार्याचा ध्वज पुन्हा फडकायला लागला अशी सुचिन्ह जमलेल्या सर्व साधक भक्तांच्या अंतःकरणात उमटली. मकरंदनाथांपुढचं आव्हान मोठं जटील होतं. मंडळाच्या कार्याची घडी त्यांना पुन्हा बसवायची होती. त्यानंतरच्या रविवारी म्हणजे 10 ऑगस्ट हे दिवस मी ह्यासाठी सांगतोय की इतक्या वेगाने घडलेल्या त्या घटना होत्या. 10 ऑगस्ट रोजी एक सोहम ध्यान साधना मेळावा आधीच त्याचं नियोजन झालेलं होतं. जून महिन्यातच त्याचं नियोजन झालेलं होतं. स्वामी माधवनाथांचं दरम्यानच्या काळात निर्याण झालं म्हणून आनंद मंगल कार्यालयाच्या व्यवस्थापकांनी परस्पर ठरवलं की आता हा कार्यक्रम होणं शक्य नाही, म्हणून त्यांनी ती तारीख दुसऱ्यांना देऊनही टाकली. आदल्या दिवशी आम्ही त्यांना विचारायला गेलो की उद्या आमचा कार्यक्रम आहे, तर त्यांना धक्काच बसला. ते म्हणले अहो, पण त्यांना मकरंदांनी सांगितलं स्वामीजींना ठरलेला कार्यक्रम बदलणं आवडत नसे. आम्हाला सोहम ध्यान साधना कार्यक्रम करायचा आहे. तारीख गेली होती, कार्यक्रम नाईलाजास्तव रद्द करावा लागला. माया अपार्टमेंट अध्यात्म मंगलधाम या ठिकाणची बुधवार गुरुवार रविवार शनिवार एका महिनाभरात पुन्हा केंद्रांना सुरुवात झाली. त्यानंतर झालेल्या विश्वस्तांच्या सभेमध्ये मकरंदनाथांना स्वामीजींच्या सांगण्यानुसार विश्वस्तपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आलं आणि स्वामीजींची जशी इच्छा होती आज्ञा होती त्यानुसार आपोआपच मंडळाचे ते कुलगुरू झाले. याचा विचार करतो मला जास्त लक्षात येतं की त्यांच्यासाठी हा कालखंड विलक्षण धकाधकीचा ठरला. आता सुषमा म्हणाली ना की घेतले व्रत नव्हे आम्ही अंधतेने लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग माने जे दिव्य दाहक म्हणोनी असावयाचे बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे. या सावरकरांच्या पंक्तींसारखं मकरंद हातात निखारे घेऊन चालायला लागले. दोन छोटी छोटी मुलं 8-9 वर्षांची मंदार केदार सौभाग्यवती मधुराताई तीर्थरूप आई दादा असा सर्व भरलेला संसार होता. नोकरी सोडण्याची आर्थिक परिस्थिती सुद्धा नव्हती आणि एक दुसऱ्या बाजूला स्वामी माधवनाथांवर प्रेम करणारे शेकडो हजारो साधक आणि अनुग्रहित दोन ध्यान मंदिरात चालणारे नित्य कार्यक्रम विश्वस्त संस्था त्यांचं व्यवस्थापन अशा अनेक गोष्टी आणि अत्यंत महत्वाचं म्हणजे स्वतःची साधना त्यांना सांभाळावी लागत होती. या सर्व आव्हानांना त्यांनी स्वतःच्या छातीवर झेलायचं ठरवलंच होतं. आम्ही मुलं त्यांच्याकडे आकर्षित होण्याचं ते महत्वाचं कारण आहे. इंग्रजीत एक सुरेख म्हण आहे, When the going gets tough, the tough get going. जेव्हा परिस्थिती कठीण होते तेव्हा ज्यांची अंतःकरणं मजबूत असतात ते कामाला लागतात, ज्यांची हृदय विशाल असतात ते कामाला लागतात आणि तेच झालं. सौभाग्यवती मधुरा मावशी आई दादा सर्वांनी मकरंदला सर्वतोपरी सहकार्य करायचं ठरवलं. मकरंदनाथांची सातत्यानं सर्व केंद्रातली उपस्थिती, त्यांनी प्रसंगोपात व्यक्त केलेले साधनेविषयीचे कार्याविषयीचे विचार, स्वामीजींविषयीचे त्यांचे भाव याच्या प्रभावाने पुन्हा साधक केंद्राकडे आकर्षित व्हायला लागले, स्वामीजींच्या भोवती जमायला लागले, मकरंदनाथांच्या भोवती जमायला लागले. बरेचदा असं होतं की एक सत्पुरुष गेले की त्यांच्या पाठी असलेला समुदाय सांडी विखुरी होऊन जातो, पांगून जातो. लोकांना कळत नाही आता इथे कशासाठी यायचं. लोकांना वाटतं इथे काय राहिलं, स्वामी तर निघून गेले, सद्गुरू तर निघून गेले. स्वामी माधवनाथांनी याचा निश्चित दर्शन घेतलेलं होतं, याचं अनुदर्शन स्वामीजींनी घेतलेलं होतं आणि त्यांना याच्यात अपवाद घडवायचा होता, त्यांना हे होऊ द्यायचं नव्हतं. म्हणून त्यांनी मकरंदवर विश्वास टाकला. पुन्हा कार्याची घडी बसायला लागली. नामदेव महाराजांचा एक अभंग मला नेहमी प्रश्न पाडायचा, मला एक कोडं वाटायचं. ते म्हणतात की अकल्प आयुष्य व्हावे तया कोळा माझी या सकळा हरीची या दासा. हे उत्तम आहे. त्याच्यातल्या दोन ओळी मला नेहमी भुचकळ्यात टाकायच्या. ते असं म्हणतात की कल्पनेची बाधा न हो कवणे काळी ही संत मंडळी सुखी असो. मला आश्चर्य वाटायचं की कल्पनेच्या पलीकडे गेल्यानंतरच जर का संतत्व येतं तर कल्पनेची बाधा संतांना का बरं व्हावी. खूप वर्ष मकरंदनाथांबरोबर राहिलो स्वामीजींनी देह ठेवायच्या आधी आणि त्याच्या पश्चात. मला असं लक्षात आलं की नामदेव महाराजांना काही वेगळी गोष्ट सांगायची. त्यांना संतांची काळजी मुळीच नव्हती. त्यांना काळजी होती त्यांच्या अनुयायांची, त्यांच्या कल्पना, त्यांचे संकल्प, त्यांचे विकल्प, याची बाधा त्यांच्यावर होते आणि त्याचं दुःख संतांना होतं आणि हे निश्चित होतं. स्वामी माधवनाथ ह्याला अपवाद नव्हते स्वरूपानंदांच्या पश्चात. स्वामी मकरंदनाथ तरी कसे असतील? आणि ही तक्रार नव्हती त्यांची, ही वस्तुस्थिती होती. हा कालक्रम होता, याला कोणीही थांबवू शकत नाही. मकरंदनाथांनी ते विना तक्रार, विना आक्रोश सहन केलं. परंतु संप्रदाय, मंडळाची ध्येयधोरणं, यात मात्र किंचितही तडजोड त्यांनी होऊ दिली नाही. आणि त्याचे चटके सहन करण्याखेरीज त्यांना दुसरा पर्याय सुद्धा नव्हता. ही त्यांची भूमिका कधी कधी काही जणांच्या लक्षात येणं कठीण जातं हे मला सुद्धा मान्य आहे, आणि त्यामुळे काही कदाचित दुरावले असतील. पण हा काळाचा महिमा होता. हा मला असं वाटलं की ह्या आजच्या ह्या दिवशी याचं थोडंसं तरी धावतं असं आपल्या सर्वांपुढे कथन करावं. स्वामीजींच्या निर्याणानंतर त्वरित पुढच्या विश्वस्त सभांपासून भुगावचा साधकाश्रमाची तयारी सुरू झाली. भुगावचा साधकाश्रम एक पडीक जमीन होती, आपण कधी बघितलं असतील तिथले फोटो तर आपल्याला कळेल. आणि त्याचं नंदनवन फुलवायचं काम आपण केलंच पाहिजे असं मकरंदनाथांनी सांगितलं. स्वामीजींना ते करायचं होतं, मग ते आपण केलं पाहिजे. आणि आपल्या केंद्रातले कितीतरी साधक त्यांच्याबरोबर कामाला लागले. सद्भक्त पोफळे काका, रावत साहेब, नंदू गोळे आपले गोळे काका, विजय, मकरंद कोपरकर, जयूताई, राम, किती नावं सांगू. या सर्वांनी अक्षरशः प्राणाची बाजी लावून ते काम उभं केलं आणि 98 सालच्या मे महिन्यामध्ये त्याचं उद्घाटन झालं. उद्घाटनाच्या 3 दिवस आधी मकरंदनाथांना सडकून ताप भरला. ते क्रमप्राप्तच होतं, होणारच होतं. ते येतील की नाही कार्यक्रमाला मला व्यक्तिशः शंका होती. मी आदल्या दिवशी त्यांना भेटायला गेलो. तापाने फणफणलेले होते, 3 ताप अंगामध्ये होता. मला म्हणाले, मला सारखी स्वामीजींची आठवण येते. उद्याच्या कार्यक्रमात तापामुळे मला जमेल नाही जमेल ठाऊक नाही, पण उद्या स्वामीजी नक्की असतील. मी पाहिलं त्यांची उशी, स्वामीजींच्या स्मरणाने या आश्रममध्ये भिजून गेलेली होती. माझी वेळ संपत आली. भूगावनंतर स्वामीजींच्या कार्याने झेप घेतली. आपल्या सद्गुरूंनी दिलेलं काम तंतोतंत पाळणं हा शब्द शेवटपर्यंत होता, शेवटपर्यंत आहे. भूगावनंतर अनेक उपक्रम झाले. भूगावची शिबिरं सुरू झाली. त्या शिबिराचा अपेक्षेबाहेर फायदा साधकांना व्हायला लागला. त्या शिबिरामध्ये आनुषंगिक साधना आल्या ज्याची आजपर्यंत साधक विश्वाला कल्पना नव्हती. त्याच्यामध्ये मध्यवर्ती संकल्प अंतर्भूत झाले. प्रत्येक एक एक गोष्ट हे स्वामीजींचं कार्य सजवण्यासाठी हळूहळू केंद्रामध्ये कामामध्ये यायला लागली. मकरंदनाथांचं येणाऱ्या प्रत्येक साधकाबरोबर जसं स्वामीजींचं नातं विकसित होत गेलं तसंच होत गेलं. मला खूप आश्चर्य वाटतं. मी एक प्रकारे त्याच्यात आहे सुद्धा आणि थोडा बाहेरून सुद्धा बघतोय अशी गंमत आहे. मला आठवतं जुन्नरचा एक कार्यक्रम होता, त्याच्यातून आम्ही परत येत होतो. आमच्याबरोबर निगडीतच 4 साधक कुटुंब होती. ते वेगळा टेम्पो करून आले होते. पूर्वी मेटाडोर नावाचा टेम्पो होता आणि त्यांच्या टेम्पोला पुण्याच्या जवळ भीषण अपघात झाला. आम्ही सगळे पुण्याला पोहोचलो होतो तेव्हा. आणि त्या अपघातात ती एक दुर्घटना होती, ती वार्ता कळली दीक्षित काका, नाना पाचपुते, जुंद्रे काका, ताजणे काका अशी चार कुटुंब होती. मला असं वाटतं त्यांच्यातले इथे साधक आलेही असतील. ही बातमी कळली, आम्ही त्याच वेळे रात्री 11:30 रुबी हॉलमध्ये धाव घेतली. त्यांच्या हृदयात उमटलेली व्यथा मला पाहवत नाही, मला सांगवत नाही. ते मला फक्त असंच म्हणत होते की स्वामीजींच्या कृपेनेच आता दीक्षित वाचतील. त्यांच्या कार्याला काळीमा नको लागला. पुढे महिनाभर मकरनाथांचे तिथे हेलपाटे चालू होते. चारही कुटुंब सुखरूप त्याच्यामधून बाहेर पडले. येणाऱ्या प्रत्येक साधकाबरोबरच्या समरसतेचं, समवेदनेचं मनोहारी दर्शन मला घडलं. आजही ते साधक आपल्या केंद्राशी जोडले गेलेले आहेत. कार्य वाढताना लहान सहान सेवा तयार होतात, त्या सेवा शोधायच्या, कामं शोधायची आणि त्याच्यामध्ये नवीन नवीन साधकांना गुंफून ठेवायचं. हा एक फार मोठा दृष्टी, ही एक ज्याला व्हिजन आपण म्हणू, अशी मकरनाथांची होती. आणि त्यानुसार त्यांनी 200-250 साधक कार्यकर्ते म्हणून इथे जमा केले. आपला हा पारायणाचा सोहळा झाला, मला इतकं आश्चर्य वाटतं. स्वामीजी मागे बसलेत, किती जणांनी अथक परिश्रम केले ह्या कार्यक्रमासाठी. गेला 1.5 महिना इथे प्रत्येक साधक आपापल्या परीने काम करतोय. स्टेज व्यवस्था म्हणू नका, केंद्रातले अभंग म्हणू नका, केंद्रातले बोलणं म्हणू नका, पारायणाची तयारी म्हणू नका, ध्वनी व्यवस्था म्हणू नका, आपण जे काम कल्पना करू शकतो आणि कल्पना करू शकत नाही अशी सर्व कामं इथे घडली. आणि ती केवळ ह्याच एका तत्वावर घडली की मकरनाथांनी सगळ्यांना एका अतिशय गोड स्नेहाच्या सूत्रामध्ये बांधून ठेवलं. स्वामीजींसाठी आपण करू असं प्रत्येक साधकाला इथे वाटतं. मी वेळेचं खूपच उल्लंघन केलंय, त्याबद्दल क्षमस्व. परमपूजनीय स्वामीजींनी, स्वामी माधवनाथांनी माझ्या सर्व दोषांसहित मला स्वीकारलं. निश्चितच त्यांना खूप त्रास झाला, तरी सुद्धा त्यांनी मला जवळ राखलं. हा त्यांचा उपकार मी विसरू शकत नाही. पण माझी कथा इथे पूर्ण नाही होत. पूजनीय स्वामी मकरंदनाथांनी सुद्धा मला आपलं म्हणलं. याला कुठल्या प्रतीचं भाग्य आपण म्हणणार? मला वाटतं ह्याचा हिशोब लावण्यात काही अर्थ नाही. ज्ञानोबा म्हणतात, परी आता आमुते गोड करावे, हे तांदुळे कासिया विनवावे, साई खडियाने, म्हणजे कळसूत्री बावलीना, साई खडियाने काही प्रार्थावे सूत्रधाराची. आपल्या सर्वांच्या जीवनात तुम्ही दोघं, सरला मातोश्रींसहित, मधुरा मावशीच्या सहित गोडवा बनून या, हीच तुमच्या चरणांची प्रार्थना.
स्वामी माधवनाथांनी अथक परिश्रमानं उभारलेलं स्वामी कार्य, स्वामी मकरंदनाथांनी ज्या कळसाला नेलं, त्याबद्दल मिलिंददादांचं चिंतन आपण आता ऐकलं. आता यानंतर हार अर्पणाचा कार्यक्रम होईल. आपल्या सर्वांच्या वतीने सद्भक्त जयंतराव मुळे आणि सौभाग्यवती अंजलीताई मुळे स्वामीजी आणि मातोश्री सरलाताईंच्या प्रतिमेला हार अर्पण करतील. आपल्या केंद्राच्या उभारणीत ज्या ज्ञात आणि अज्ञात साधकांनी निष्ठेने आपलं योगदान दिले आहे. सद्भक्त मुळे काका हे एक असे कुठल्याही सेवेत तत्पर असलेले असे आपल्या केंद्रातील ज्येष्ठ साधक आहेत. यानंतर बारामतीचे सद्भक्त श्री प्रसाद गायकवाड आणि सौभाग्यवती मनीषाताई गायकवाड स्वामी मकरंदनाथांना आणि पूजनीय मधुराताईंना सर्व साधकांच्या वतीने हार अर्पण करतील. स्वामी माधवनाथांनी बारामतीत जेव्हापासून कार्य सुरू केलं त्यावेळेपासून ज्या तरुणांना हाताशी धरलं आणि पुढे स्वामी मकरंदनाथांच्या ठिकाणी ज्यांनी आपले सर्व भाव समर्पित केले अशा साधकांपैकी सद्भक्त प्रसाद गायकवाड हे एक आहेत. आता यानंतर आपण एक महत्वाचा कार्यक्रम करणार आहोत. गेले 8 दिवस आपला हा कार्यक्रम अतिशय निवाकदार पद्धतीने साजरा झाला. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अनेकांचे सहकार्य लाभले. गणेश कलाचे मॅनेजर श्रीयुत भंगे साहेब यांनी अतिशय आत्मीयतेने आपल्या या कार्यक्रमात सहकार्य केले. मी मंडळाच्या वतीने श्री भंगे साहेब यांना विनंती करते की त्यांनी गणेश कला क्रीडाच्या वतीने साधन पथ प्रमित सदा जाऊ दे यशाकडे हृदयंतरात माधवा स्मृती तुझी राहू दे. सद्भक्त सायली पानसे शेल्लीकेरी यांच्याकडून हा अभंग आता आपण ऐकूयात.
क्रमित सदा जाऊदे यशाकडे हृदंतरात माधवा स्मृती तुझीच राहुदे तुझाची दिव्य कर्म योग आचरिता जो भला अल्पुनिया तुझ चरणी क्या गुणी मनता खंडचात ना पड़ो हे जी मदती दान रे हे जी मदती दान रे स्मृति तुझी बोध खून दाविलीस जीभरी सोहमसी धरुन धान अमन मनीरे मरीस ओ नाजुन ये उदे सुझाकरे ये उदे सुझाकरे स्मृति तुझी जगती पुरी भूत मात्र सहज जे देवचात मानी पूजनात रही कवच चढ़ावुनी तुझी अखंड प्रीति रे तुझी अखंड प्रीति रे स्मृति तुझी कृपेत पात्र होय बुद्धि अशी स्थिर तो कृतार्थ जरी जीवन हे नम्र भाव जब मकरंदा तव चरणी मकरंदा तव चरणी नित्य सुखे वास रे नित्य सुखे वास रे स्मृति तुझीच राहुदे साधन पथ क्रमित सदा जाऊदे यशाकडे हृदंतरात माधव श्रुति तुझीत प्रभु हृदंतरात माधव श्रुति तुझीत प्रभु श्रुति तुझीत प्रभु
हा भावपूर्ण अभंग ऐकल्यानंतर आता खरं म्हणजे ऐकण्यासारखं शिल्लक राहतं तर ते म्हणजे स्वामीजींची भावसुमनांजली. मी पूजनीय स्वामीजींना त्यासाठी विनंती करते.
हरि 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 स्वामीजी. ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. दिनांक 4 जून रविवार आणि आज दिनांक 11 जून रविवार. गेले 8 दिवस खरं म्हणजे इथं अमृताचा पाऊस पडला. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं की जया अमृत लेशा लागी सायास तयाचा पाऊस केला चारी मास पृथ्वी वाहोनी चासे चास चिंतामणी पेरिले. तशा प्रकारे अमृताचा पाऊस अमृताच्या पावसाचा वर्षाव झाला आणि त्या पावसामध्ये आपण सर्वजण चिंब भिजून गेलो सुस्नात झालो आणि प्रत्यक्षत हा कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून महाराष्ट्राच्या दाराशी येऊन मान्सून थांबून राहिला. अमृताचा पाऊस व्हावा आणि या कार्यक्रमात कुठं अडथळा येऊ नये त्या पावसाची देखील आवश्यकता आहे पण तो आता येईल. हा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा उत्तम रीतीने पार पडावा आणि या सोहळ्यामध्ये आपण चैतन्य रूपाने उपस्थित राहावं असं 3 आठवड्यांपूर्वी आळंदीला जाऊन ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणांशी मी मागणं मागितलेलं होतं. अजूनही एक मागणं मागितलं ते म्हणजे स्वामीजींचं चरित्र जे 9 जुलैला गुरुपौर्णिमेच्या दिवशी प्रकाशित होईल त्या दिवशीही आपण चैतन्य रूपाने तिथं असा ते असणारच असतातच पण प्रार्थना करणं हे आपलं काम आहे त्या तऱ्हेने मी प्रार्थना करून आलो. हा स्वामीजींच्या जीवनाचा गौरव आहे. ज्यांनी 39 वर्ष ज्ञानेश्वरी सांगितली स्वामीजींनी देह ठेवून देखील आता किती 21 वर्ष झाली. स्वामीजींची आवडती ज्ञानेश्वरी चालूच आहे. स्वामीजींनी 39 वर्ष ज्ञानेश्वरी सांगितली आणि त्यापुढे 21 वर्ष चाललेली आहे म्हणजे 60 वर्ष ज्ञानेश्वरी अव्याहत चालू आहे. तिथं ज्ञानेश्वर महाराज आशीर्वाद द्यायला येणारच. कालपर्यंत झालेल्या ज्ञानेश्वरीच्या पारायण सोहळ्यामध्ये आणि आज झालेल्या भगवद्गीतेच्या पारायणामध्ये आपल्याला आनंदाच्या रूपानी आमोदाच्या रूपानी ज्ञानेश्वर महाराजांचा प्रसाद निश्चित प्राप्त झाला. इवलेसे रोप लावी एले द्वारी तयाचा वेलू गेला गगना वेरी असं स्वामीजींनी निर्माण केलेलं हे कार्य फार फार मोठं झालं. त्याच्यामध्ये गुणात्मक वृद्धी झाली, संख्यात्मक वृद्धी झाली. एवढंच नव्हे तर स्वामीजी दोन हातांनी काम करत होते. स्वामी माधवानंद आणि मी असे मिळून स्वामीजींचं कार्य आता चार हातांनी चालू आहे. ते सध्या अमेरिकेत आहेत. आजच्या कार्यक्रमाचा विषय 1996 पर्यंत स्वामी मकरंदनाथ आणि स्वामी माधवनाथ यांचं परस्पर प्रेम कसं, स्वामी माधवनाथांचा विश्वास कसा वृद्धिंगत होत गेला याच्यावर सुधीर, आणि नंतर 96 नंतरचं थोडंसं अवघड जीवन हे मिलिंददादांनी सांगितलं. आजच्या या विषयामुळं मलाही थोडं भूतकाळात जावं असं वाटलं. मला असं वाटतं की माझं जे जीवन आहे ते जीवन हे आणि त्यामध्ये झालेली प्रगती ही या जन्मीची खास नाही असं मला नक्की वाटतं. सद्गुरु कृपा आहेच आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तसं पूर्वीचे संचित ये जन्मींची कमाई तिसरी ती पाही गुरु कृपा, असं माझ्या जीवनामध्ये नक्की आहे असं मला वाटतं. मी 71 साली म्हणजे आता किती 46 वर्ष झाली मी ध्यानाला बसतो आहे. तेव्हा मी 10वी मध्ये होतो. 71-72 च्या दरम्यानची गोष्ट मी सांगतोय. आणि मनानीच साधना करत असे, वाचून साधना करत असे, पण साधना चांगली 1.5-1.5 तासाची करत असे. 1 तास ते 1.25 तास तर होतच असे. मी प्राणायाम करायचो, तो हठयोगाच्या पद्धतीचा शास्त्रीय प्राणायाम करायचो. जर एकपट श्वास घेतला तर 4 पट रोधून धरायचा एका नागपुडींनी घेतला तर, आणि घेऊ त्याच्या दुसऱ्या नागपुडींनी 2 पट सोडायचा. म्हणजे 4 आकडे मोजत जर श्वास घेतला किंवा 4 नाम घेत जर श्वास घेतला तर 16 नाम घेईपर्यंत श्वास रोधून धरायचा, आणि 8 नाम घेईपर्यंत श्वास सोडायचा दुसऱ्या नागपुडीने, मग परत त्या नागपुडींनी 4 नाम घेईपर्यंत श्वास घ्यायचा, 16 नाम होईपर्यंत रोधून धरायचा, आणि मग 8 नाम होईपर्यंत सोडायचा. असं एक आवर्तन झालं की मग तसाच पूरक, कुंभक आणि रेचक हा सहज श्वासावर करायचा, आणि मग पुन्हा डाव्या नागपुडींनी श्वास घ्यायचा, उजव्या नागपुडींनी, तसाच 1, 4 पट, 2 पट अशा प्रकारे मी जवळपास 1.5 तास, 1.5 तास मार्गदर्शनाशिवाय प्राणायाम करत असे. या प्राणायामाच्या अंती काहीतरी पाठीतून सळसळत वर जात आहे असं जे म्हणतात, तर तशा प्रकारे मला अनुभव यायला लागला. फार मस्तकाच्या पर्यंत एक चेतना जाऊन पोचते असं वाटायला लागलं, जाणवायला लागलं. पण माझ्या या साधना बदलत गेल्या. त्या 71 ते 76 या 5 वर्षांच्या काळात मी 4-5 प्रकारे साधना केल्या. कधी कधी 1 तास ते 1.5 तास नुसता मोठ्यांदा ओंकाराचा उच्चार करायचा, आणि त्या उच्चाराबरोबर आपलं मन लीन होतं हे पाहायचं, हे सगळं वाचून करत असे. कधी कधी मूलाधार चक्रापासून ध्वनी निर्माण होतो आणि ब्रह्मरंध्राच्या तिथून बाहेर पडतो आणि सगळ्या विश्वाला व्यापून टाकतो, असा असा ओंकाराच्या वेळेला मी भावना करायचो. कधी श्रीराम जयराम जय जयराम हा जप करायचो, कधी गायत्री मंत्राचा जप करायचो, कधी ओम नमः शिवाय. एक एक साधना ही 8-10 महिने चालत असे, पण साधनेमध्ये निश्चितता नव्हती, पण करत असे. श्वासावर सोहमचा जप देखील करत असे. श्वास घेताना सो आणि सोडताना हम मध्ये थांबण्याचं माहीत नव्हतं, पण साधारण 50-55 मिनिटांच्या अंती एका शांतीचा प्रत्यय येत असे, समाधानाचा प्रत्यय यायचा. सगळ्या विश्वामध्ये मी मुळात निसर्गात जाऊन बसायचो पाण्याच्या जवळ. संध्याकाळची वेळ असायची, सुखद गारवा देखील असायचा. आपल्या देहासकट सर्व विश्व शांत शांत होऊन गेलंय असं वाटायचं. आनंदाचा आणि शांतीचा प्रत्यय हा बहुंशी आला आनंदाचा कमी शांतीचा अधिक वेळेला. आणि याच दरम्यान मला खेळाचा खूप छंद होता. कबड्डी खेळायचो, मर्दानी खेळ आवडत असत. संघाच्या शाखेत जाऊन हल्लाफोड खेळत असे. क्रिकेटचं फार वेड होतं, देशभक्तीचे संस्कार होते, घरातले चांगले संस्कार होते. आपल्याला समाजाचं ऋण आहे आणि त्या ऋणातून उतराई होण्यासाठी म्हणून आपण काही करायला हवं असं जवळपास रोज ऐकायला मिळत असे, त्यामुळे तशी धारणा झालेली होती. एक प्रकारचा निर्भय निर्भीड स्पष्टवक्ता असा स्वभाव लाभलेला होता. बुद्धिनिष्ठता होती, अतिधाडस होतं. माझ्या ठिकाणी काव्यशक्ती आहे असं मला त्या दरम्यानच लक्षात आलं. शाळेच्याच दरम्यान मी चित्र चांगली काढू शकतो असं माझ्या लक्षात आलं. मी पेन्सिल स्केचेस काढायला लागलो. मला मित्रमंडळी देखील सात्विक आणि समविचारी अशी भेटली. आणि सर्वांच्या एका मतानी निर्णय व्हावा, स्वतःचं मत पटवून द्यावं, पण प्रसंगी बाजूला देखील ठेवायला शिकावं, मग नाराज होऊ नये. एक प्रकारचं संघटना कौशल्य सर्वांना धरून जावं. तसंच अजून एक महत्वाचा गुण मी संघाच्या शाखेत शिकलो, तो म्हणजे आज्ञापालन. मी असं पाहायचो की अगदी 8-10 वर्षांचा मुलगा शाखा घेत असला तरी देखील वयाच्या 60-70 व्यक्ती देखील त्याची आज्ञा तिथं पाळत असे. आज्ञापालनाला महत्व आहे असं लक्षात आलं आणि आपण आज्ञाधारक असावं असं नेहमी वाटायला लागलं. तशा पद्धतीनेच विचारधारा झाली. अशा प्रकारे 1976 पर्यंत जीवन असलेला मी जुलैमध्ये स्वामीजींची आणि माझी प्रथम भेट झाली. मी जुलैमध्ये त्यांच्याकडे दुकानात जायला लागलो. ते एप्रिल 77 पर्यंत म्हणजे जवळपास 10 महिने मी केवळ नुसता जात होतो. तिथं ओळखी नव्हत्या, कोणी कोणाशी विशेष बोलायचं नाही. त्या काळात लोकही खूप थोडे यायचे. मी ओळखी करून न घेता तिथं जे काही चालतं त्याचं केवळ निरीक्षण करत असे. आणि आपण आपणही इतरांसारखे स्वामीजींकरता तेव्हा बाळासाहेबांकरता जातो आणि आपलं काम झालं त्यांनी प्रसाद दिला की परत येतो एवढंच माहीत होत. 77 साली 2 मेला मला अनुग्रह झाला. मी स्वामीजींच्या प्रवचनांना जाऊ लागलो. अनुग्रहानंतर मला असं आठवत की ध्यान माझं लगेच चांगलं जमलं. सोहमचे श्वास मी घ्यायला लागल्याबरोबरच स्वामीजी म्हणाले की बरोबर आहे, बरोबर घेतोय. तसं ध्यानाला बसल्यावर ते म्हणाले की बरोबर आहे, असंच बसायचं, असे शब्द मला ऐकू आले. त्यांनी विचारांकडे तटस्थतेने पाहायचं असं सांगितलं, साक्षीत्वाने पाहायचं असं सांगितलं. मला लगेचच जमलं, कारण सराव होता. फक्त गुरुपदिष्ट साधना मी करत नव्हतो पण सराव होता. मला कधीही साक्षीत्वानी पाहण्याची गोष्ट अवघड वाटली नाही आणि विचार ही मोठी संकट असणारी गोष्ट अशी कधीच वाटली नाही. चढत्या वाढत्या उत्साहाने स्वामीजींकडे ध्यान होऊ लागलं. घरी ध्यानाला बसायचो, रामकृष्ण आश्रमात ध्यानात जाऊन बसायचो. 80 साली स्वामीजींच्या इथं कसं ते जरा अद्भुतच होतं पण एक ट्रान्सचं सत्र सुरू झालं. माझ्या आधी 2-3 भगिनी ट्रान्समध्ये तिथं गेल्या होत्या आणि स्वामीजी दाखवायचे आम्ही उत्सुकतेने पाहायचो. पण एके दिवशी स्वामीजींच्या कृपेनी प्रार्थनेच्या वेळेला मलाही तसंच झालं. पुरुष वर्गामध्ये ट्रान्समध्ये जाणारी मी पहिली व्यक्ती झालो. ध्यानातही काही अनुभव आले, नीलवर्ण प्रकाश, एकदा ज्योती, एकदा ज्ञानोबांच्या समाधीचं प्रत्यक्ष दर्शन आपण घेतो आहोत असं दृश्य दिसलं. वेगवेगळ्या कारणांनी मृत्यू होतो आहे आणि आपण जातो आहोत असा मृत्यू समोर दिसायचा देहाचा असं ध्यानात दृश्य दिसायचं. आणि त्यानंतर खूप शांत वाटायचं की मृत्यू झाल्यानंतर आता मनालाही उठायचा वाव नाही, कारण मृत्यू सरशी देहही गेला आणि मनही गेलं. मग एखादा जरी विचार उठला तरी त्याला परवानगी नाही आणि फार चांगलं उत्तम ध्यान व्हायला सुरुवात झाली. स्वामीजींच्या कृपेनी निर्विकल्प ध्यानाचा देखील प्रत्यय मला आळंदीमध्ये 2 आला, एकदा आळंदीमध्ये आणि एकदा सत्यसाई निलयमध्ये. मी हे सर्व स्वामीजींशी बोलत नसे पण स्वामीजींना काव्य करून समर्पण करत असे. स्वामीजींशी बोलणं जवळपास कमी किंवा नाही च्या बरोबरीनी असं होतं. चित्र काढण्याची आवड होती तशी स्वामीजींची 3-4 पेन्सिल स्केचेस काढल्या आणि एक मोठं चित्र काढल्यानंतर आता याला विराम द्यायचा असं ठरवलं आणि परत पेन्सिल हातात घेतली नाही. तसंच त्याच दरम्यान आपल्याला जे स्वामीजींना काव्य करून सांगायचं ते सांगून झालं अनुभवाचं, आता इथून पुढे काव्य करायचं नाही असं ठरवलं आणि त्याला विराम दिला. पॅरलली त्याच्या बरोबरीने 78 साली युवा केंद्र सुरू झालं. स्वामीजीं पुढे कल्पना मांडली आणि केंद्र सुरू झालं. अतिशय प्रेमाने, बंधुभावाने, सामंजस्याने असं केंद्र होत असे. आणि नाना विजय, मिलिंद वाटवे आणि काही मुलं अशी अगदी सुरुवातीचे माझे सहकारी होते. तिथं निरूपणाला प्रारंभ आम्ही सगळ्यांनी मिळून केला, एक 10-12 मिनिटाचं दासबोधावरचं निरूपण. हळूहळू त्या केंद्रामध्ये स्वामीजींकडे जशी तरुण मुलं यायला लागली तशी ती केंद्रामध्ये यायला लागली. आमच्या सगळ्यांचं उत्सवाच्या नियोजनामध्ये थोडासा आणि कामामध्ये अधिक असा सहभाग व्हायला लागला. सामानाची ने आण, चपलांकरता पिशव्या देणं, परत घेणं, ते धुवून परत वाळवून ठेवून देणं, बैठक व्यवस्था, स्टेज व्यवस्था, सजावट व्यवस्था, एवढं सगळं करून आमच्यापैकीच कोणी कार्यक्रमात बोलत देखील असे. आम्ही हे गुरु शिष्याची गोठी नावाचं एक ग्रंथ तेव्हा नोकरी करणाऱ्या काही मुलांनी 5-5 रुपये आम्ही 10 जणांनी एकत्र केले आणि तेव्हा 5,000 रुपयात ग्रंथ झाला. आनंद यात्रा होत असत त्याच्यात आम्ही धडाडून सहभाग घ्यायला लागलो. '83 पर्यंत सर्वांच्या आणि माझ्याही तसं लक्षात येत होतं की सर्वांवरच स्वामीजींचं प्रेम आहे, तसं आपल्यावरही स्वामीजींचं खूप प्रेम आहे. 83 साली एका ध्यानानंतर त्यांनी मला बोलवून असं सांगितलं की तू ध्यानासंबंधी जर कोणी विचारलं तर मार्गदर्शन करत जा. स्वामीजींनी 1-2 व्यक्तींना माझ्याकडे पाठवलं तेव्हा मी त्यांना मार्गदर्शन केलं, पण आपणहून कधीही कोणाला मार्गदर्शन केलं नाही. कोणी विचारलं तर कर असं म्हणाले ते, विचारलं नाही करायचं नाही, आपणहून काहीच करायचं नाही. '84 साली स्वामीजींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून स्वतःच्या राहत्या घरी मी ज्ञानेश्वरीवर प्रवचन करायला सुरुवात केली. तीच प्रवचन आता बुधवारी गणेशपुरम मध्ये होतात. त्या उपक्रमाला देखील आता 33 वर्ष झाली. मी ज्ञानेश्वरी सांगतोय आणि एका बाजूनी पॅरलली माधवनाथ बोध प्रसारक मंडळ नावाची विश्वस्त संस्था निर्माण झाली. स्वामीजींनी त्याच्यामध्ये मला विश्वस्त म्हणून नेमलं. माया अपार्टमेंटचं जे ध्यान मंदिर झालं त्याची कल्पना आपण असं करू शकतो, करावं अशी मी स्वामीजींसमोर मांडली. स्वामीजींनी विचार करून ती स्वीकारली आणि नंतर माया अपार्टमेंटचं ध्यान मंदिर झालं. हळूहळू करून माझी अशी कल्पना 88-89 सालापर्यंत अध्यात्म मंगलधाम ही झालं 88 साली आणि 89 सालापर्यंत हे माधवनाथ बोध प्रसारक मंडळ हे कामाच्या केंद्रस्थानी आलं आणि स्वामीजी आमच्यावर वेगवेगळ्या तऱ्हेने विश्वास टाकून आमच्याकडून कामं करून घेऊ लागले. ही दोन्ही जीवन, एका बाजूला साधनेचं जीवन आणि एका बाजूनी कार्यविषयक जीवन, मी तुमच्या समोर मांडतो आहे. मला हेही माहीत आहे की हे सगळं जवळून पाहणारे तुमच्यामध्ये कितीतरी आहेत, तुम्हाला हे सगळं माहीत आहे. त्याच्यामध्ये माझी भूमिका, मी तुमच्या कोणाच्याही फक्त एखादा पाऊल पुढे आहे एवढीच होती. पण एखादा पाऊल पुढे आहे, फार पुढे नाहीये. आणि तुमच्या सगळ्यांची भूमिका मी सांगीन तसं करायचं अशी होती. तुमच्या सगळ्यांची, याचा अर्थ तेव्हा येत असलेल्या मुला मुलींची आणि नंतर अनेक साधकांची देखील. मी प्रत्यक्षामध्ये मात्र कुठल्या कुठं निघून गेलेलं होतो याची मला कल्पना होती, स्वामीजींना कल्पना होती. पण मी माझ्या साधनेतल्या प्रगतीची, मी करत असलेल्या अनुषंगिक साधनांची मी स्वामीजींना काव्य करून अर्पण केलेली आहेत आणि हे माझे अनुभव आहेत याची याची सुतराम वाच्यता कोणाजवळ कधीही केलेली नव्हती. स्वामीजींच्या माझ्यावरच्या स्नेहाची वार्ता मात्र सर्वांना माहीत होती. एक हरहुंदरी कार्यकर्ता, मुलांचं नेतृत्व करणारा किंवा पुढारी, एवढीच माझी ओळख केंद्रामध्ये होती. 1987 सुमाराला मी प्रकर्षाने प्राप्त पुरुषांच्या गुणांचं एक एक श्लोक घेऊन चिंतन करायला सुरुवात केली आणि तशी प्रातिभ साधना करायला सुरुवात केली. एका दिवसाकरता प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मनी एव आत्मना तुष्टहा. आज आजच्या दिवशी सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंत एकही काम किंवा कामना याला थारा द्यायचा नाही, एका दिवसापुरता. मी असं ठरवलं म्हणून मला ते जमायचं असं समजू नका. पण जेव्हा कामना म्हणून कुठली गोष्ट समोर आली तर लक्षात यायचं की आज आपण हे ठरवलेलं आहे आणि मग दूर सारायला बरं व्हायचं. आणि मग माझ्या लक्षात यायला लागलं की आपण प्रत्येक क्षणाला काम आणि कामनेमध्ये अडकलेले असतो. हा अभ्यास करायला लागल्यावर मला फार चांगलं वाटायला लागलं. एका दिवसाकरता दुःखेशु अनुद्विग्न मनहा सुखेशु विगत स्पृहा असा माझा अभ्यास मी सुरू केला. तशी ही एक प्रकारे प्रातिभ साधना होती. एका बाजूला ध्यान खूप चांगलं चाललेलं होतं आणि एका बाजूला ध्यान व्यवहारात उतरावं म्हणून जरा डोळस प्रयत्न करत होतो. त्याच दरम्यान स्वरूप पत्र मंजुषे मधून मी थोडीशी प्रेरणा घेऊन अनुषंगिक साधना त्याच्यावरून करता येऊ शकतील असं लक्षात घेऊन अनुषंगिक साधना करायला सुरुवात केली. एकांतामध्ये महिन्यातून एकदा किंवा दोनदा एक एक दोन दोन दिवसांकरता असं जाऊ लागलो आणि पूर्ण एकांतामध्ये आपली प्रकृती कशी अवघड आहे आवरायला याच्याबद्दल जास्त समजत आणि आवरण्याचा प्रयत्नही चांगला केला जातो या सगळ्याची कल्पना स्वामीजींना होती आणि ती देखील तसे जर काही प्रसंग आले किंवा त्यांनी विचारलं तरच मी त्यांना सांगितलं. मात्र मी अनुषंगिक साधना स्वरूप पत्र मंजुषेवरून करतो हे कधीही त्यांच्यापाशी बोललो नाही, ते सांगायची वेळच कधी आली नाही. 1992 साली आश्विन शुद्ध चतुर्थीच्या दिवशी स्वामीजींनी मला आणि स्वामीजींना माधवानंदांना उत्तराधिकार दिले. माझ्याकडे उत्तराधिकार दिले आणि त्याबरोबर संप्रदायाची देखील जबाबदारी त्यांनी त्याच्याबरोबर मंडळाची देखील जबाबदारी सोपवली. मात्र 1977 सालापासून ते 92 सालापर्यंत मी जसा एक हरहुन्नरी कार्यकर्ता आणि जिथं जिथं कामाची गरज आहे तिथं धावून काम करणारा अशाच भूमिकेमध्ये होतो. मला यापेक्षा वेगळ्या भूमिकेत कोणीही कधीही पाहिलं नाही. 92 नंतर सुद्धा मी तसाच राहिलो. जे पडेल ते मंडळाचं काम आनंदाने प्रेमाने करणारा एक कार्यकर्ता, कोणी एक चांगला साधक आहे म्हणून ओळखत असतील, स्वामीजींचं प्रेम आहे अशा पद्धतीने ओळखत असतील. पण स्वामीजींनी उत्तराधिकार दिलंय म्हणून कोणाकडूनही मी कधी नमस्कार स्वीकारले नाहीत. कोणाच्या भ्रूमध्यावर बोट ठेवून त्याला ध्यानाला बसवण्याचा प्रयत्न कधीही केला नाही. कोणालाही उपदेश केला नाही. याचं कारण असं होतं की स्वामीजींनी जरी उत्तराधिकार दिले होते तरी देखील स्वामीजींनी देह ठेवल्यानंतर तशा प्रकारचं सद्गुरू म्हणून वर्तन करायचं आहे याचं कायम भान ठेवून मी राहिलो. माझ्या मर्यादेमध्ये मी राहिलो. स्वामीजींसारखे श्रीमंत इथं असताना आपल्याला अशा प्रकारे काहीही करण्याचा कोणताही अधिकार पोचत नाही अशा भावामध्ये मी होतो. आणि नंतर स्वामीजींनी काही मंडळींना ज्यांनी अशा गोष्टी सुरू केल्या मार्गदर्शकही होते त्याच्यात. तेव्हा स्वामीजींनी ते सर्व बंद जेव्हा केलं त्यांना बोलावून सांगितलं तेव्हा त्यांचीही भूमिका आम्ही मार्गदर्शक म्हणून काही विशेष किंवा सद्गुरू म्हणून काही विशेष वागावं अशी नाहीये असं लक्षात आलं. स्वामीजींनी 1996 साली देह ठेवला. मिलिंददादांनी सांगितलं की मोठा अवघड प्रसंग आला. त्या क्षणी मला आपण पोरक झाल्याची जाणीव प्रथम झाली. ते कवी ग्रेस त्यांनी लिहिलेलं काव्य आहे ना, ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता. अंगणात गमले मजला संपले बालपण माझे. मात्र मला सातत्याने ज्यांनी पाहिलेलं होतं ते त्यांची माझ्याबद्दलची भूमिका आणि माझी माझ्याबद्दलची भूमिका याच्यामध्ये 96 नंतर फरक पडायला सुरुवात झाली. हा अजून लहान आहे. याची साधना अजून व्हायला हवी. तसंच स्वामीजींना आणि कोणी इतकं चांगलं दिसलं नाही म्हणून यांना त्यांनी उत्तराधिकारी म्हणून नेमलं. आतापर्यंत केवळ कार्यकर्ता म्हणून वावरणारा स्वामीजींचा आज्ञाधारक जे जे सुचवतील ते शांतपणे ऐकून घेणारा, वयाने लहान शरीर प्रकृतीनेही लहान, नुकताच संसार सुरू झालेला, माझी मुलं 7-8 वर्षांची होती, माझं वय 38-39 होतं, आर्थिक परिस्थितीनेही बेताचा, शिक्षणाने बेताचा, क्लार्क म्हणून काम करणारा, त्यामुळे मी सद्गुरू म्हणून आता कसं निभावणार. याने अजून कितीतरी तयार होणं स्वामीजींना अपेक्षित आहे अशा प्रकारची कुजबूज सुरू झाली आणि माझ्याही कानावर ती यायला लागली. स्वामीजींच्या जागी आम्ही तुम्हाला कसं पाहणार, स्वामीजी कुठं आणि तुम्ही कुठं, अशा प्रकारे माझ्याशी थेट ही काही मंडळी बोलत असत. याच कारण मी सर्वांना उत्तम ऍक्सेसिबल होतो. या काळामध्ये मला विजय, मकरंद, पंकज, सुनील, मिलिंद, अनिरुद्ध आणि आपण सगळे, खरं म्हणजे केंद्रात नियमित येणारे सगळे यांचा भरभक्कम पाठिंबा सुरुवातीपासूनच होता, तसाच चालू राहिला. जसा उत्तम विद्यार्थी उत्तम शिक्षक बनतो, उत्तम शिष्य उत्तम सद्गुरू बनतो, उत्तम अनुयायी उत्तम नेता बनतो, 96 सालापर्यंत स्वामीजींनी देह ठेवेपर्यंत मी उत्तम विद्यार्थी उत्तम शिष्य उत्तम अनुयायी या भूमिकेमध्ये होतो. आणि मला माहित होतं की ही माझी भूमिका बदलणार आहे. पण मी ही भूमिका बदलणार आहे हे कित्येकांना माहीत नव्हतं. मी आता माझ्या सद्गुरूंच्या तेजाने काम करणार आहे याचा पत्ता लागायला लोकांना वेळ लागला आणि त्यामुळे थोडासा गोंधळ त्यांच्या मनात झाला. जसं पूर्वी एखादं सांगितलं की मकरंद ऐकेल, तसं आता मकरंदला निर्णय घ्यायचा आहे. तर मकरंद हा मकरंदच्या सारासार बुद्धीनी विवेकानी निर्णय घेईल. मला हे सांगूनही उपयोग होत नसे की आत्ता स्वामीजी असते तर त्यांनी असं केलं असतं. याचं कारणही असं होतं की प्रत्येक वेळेला तुमच्या समोर असलेली परिस्थिती पाहूनच तुम्हाला निर्णय घ्यायचा असतो. आत्ता उद्भवलेली परिस्थिती जर स्वामीजी असते तर उद्भवलीच नसती. त्यामुळे समोर जी परिस्थिती उद्भवलेली आहे त्याला मीच तोंड द्यायला पाहिजे. त्याच्यासाठी आणि कोणाकडून शिकण्याची मला गरज नाही अशी मी भूमिका घेतली. सद्गुरूंच्या गुणांचं चिंतन ज्याला म्हणू, सद्गुरू म्हणून जर काम करायचं असेल तर आपण अविनाशी सत् स्वरूप, चित स्वरूप, चैतन्य रूप, आनंद स्वरूप, प्रेम स्वरूप, शांत स्वरूप, आपल्या ठिकाणी नम्रता, तेजस्विता, यशस्विता असली पाहिजे. मी गुरु भक्त आहे त्यामुळे गुरु भक्ती आणि त्यामुळे गुरु कृपा आणि गुरुत्व लाभलेला आहे. सर्वांकडे मला समतेनेच पाहायचं आहे आणि कल्याणाच्या भूमिकेतूनच पाहायचं आहे. मला लोकसंग्रह करायचा आहे, लोकांचं कल्याण होईल असा उपदेश करायचा आहे. पर्यायाने विश्वकल्याणापर्यंत देखील ही भूमिका जाऊ शकते. अशा तीव्र चिंतनाला मी सुरुवात केली. ते मी माझं तसं ध्येयवाक्यच बनवलं. आपण देहातीत, व्यापक, सम अशा भावामध्ये मी रमायला लागलो. सुधीर रामदासींनी सांगितलेला जो विषय आहे त्याच्या अंतरंगातून आता मिलिंददादांनी सांगितलेल्या विषयाच्या अंतरंगात मी जातो आहे. त्यावेळेला जो समूह होता तो समूह फार मोठा समूह, म्हणजे नियमित येणारा फार मोठा समूह. केंद्रात नियमित येणाऱ्या व्यक्तींनाच महत्व आहे. त्याच्यातला फार मोठा समूह हा तसाच्या तसा टिकून राहिला. त्या समूहाचा स्वामीजींनी केलेल्या व्यवस्थेवर म्हणून माझ्यावर विश्वास होता. त्याच्याही पलीकडे जाऊन त्याच्यामध्ये असणाऱ्या कित्येकांचा माझ्यावर पूर्वीपासूनच खूप विश्वास होता. आणि मी सांगितलं तसं मकरंद, विजय, पंकज, मिलिंद, सुनील अशा सर्वांच्या, जयू ताई, ओक विलास या सर्वांच्या सहकार्याने हे काम उचललं जायला सुरुवात झाली. तसा अजून एक समूह होता की स्वामीजींनी सांगितलं म्हणून आम्ही केंद्रात येतो आहोत. मकरंदनाथांच्या बाबत आम्हाला माहिती नाही पण आम्ही आमच्या अनुभवाने ठरवू. तेही हळूहळू बदलले, पालटले, अनुकूल झाले आणि काहीही झालं तरी केंद्रात येऊ कारण आम्हाला स्वामीजींनी सांगितलेलं आहे. असा एक समूह होता, तो स्वामीजींवर निष्ठा ठेवून होता पण त्याकरता तो केंद्रात नियमित येत होता. असं सगळं मिळून केंद्राची संख्या मोठी तयार झाली. तुलनेने आता स्वामीजींनी काय केलं असतं, आता चाललंय ते बरोबर चाललेलं नाहीये, असं 5-10-20 लोकांमध्ये ते त्यांच्यामध्येच राहू दिलं. स्वामीजींनी असंच केलं असतं अशा प्रकारे विशेष समजणारं कोणीच नाहीये. तर हा निर्णय माझा मलाच घ्यायचा आहे अशी मी पक्की भूमिका घेतली. काही जणांना व्यक्ती म्हणून मी आवडत नव्हतो, ते दूर झाले. असं होऊ शकतं की व्यक्ती म्हणून काही काही वेळेला एखादी व्यक्ती आवडतच नाही आपल्याला, ते दूर झाले. तर केंद्रात न येता गॉसिपिंग ज्याला म्हणू असे करणारे जे होते ते त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं कारण त्यांचा तसा गुणात्मक काहीच उपयोग कुठंच कधीच कोणालाच नसतो. काही अनाठाई महत्वाकांक्षा असणारे लोक त्या काळात निर्माणही झाले. त्यांना असं वाटत असे शुद्धतेची भूमिका घेतली तर हा दुसऱ्या कोणाला पुढे येऊ देत नाही असं म्हणायला लागले पण मला ते चाललं. जे चुकीचं आहे ते काहीही कोणीही आर्ग्युमेंट केलं तरी मी चालू देणारच नाही कारण स्वामीजींनी तसं स्पष्ट सांगितलेलं होतं. केंद्रातलं जे धोरण होतं ते त्यामुळं केंद्राचं वातावरण टिकून राहिलं. माझी रविवारची प्रवचनं एका विशिष्ट उंचीवरून विचार प्रवर्तक गंभीर सुरुवातीला ती गंभीर वाटली स्वामीजींच्या तुलनेनी पण हळूहळू माझ्या भाषेचा सगळ्यांना सराव झाला. त्याच्यातली अर्थगर्भता लक्षात यायला लागली आणि भूगावचा साधकाश्रम उभा राहिला, साधना शिबिर व्हायला लागली आणि कुठून कुठून कसे लोक आले कळलं नाही पण फार मोठा समूह एकत्र झाला. आनंद यात्रांच्या वेळेला असं लक्षात आलं की फार मोठ्या साधक वर्गाचा पाठिंबा आपल्या केंद्राला आहे आणि त्यांचा केंद्रावर पूर्ण विश्वास आहे. प्रसंगी ठाम निर्णय घ्यायला लागले. जे असत्यच आहे त्याच्याशी तडजोड करायची नाही असं ठरवलं. व्यर्थ महत्वाकांक्षांना थारा द्यायचा नाही कोणाच्याही असं ठरवलं. कोणाच्याही दबावानी काही करायचं नाही असं नक्की झालं. मग जे होईल ते होईल. आणि दुसऱ्या बाजूने अत्यंत प्रेम देऊन जीव जीवात घालावा, आत्मा आत्म्यात मिसळावा अशा समर्थांच्या उक्तीप्रमाणे तन मन धनानी साधकांकरता झिजणं त्याकरता खरं म्हणजे एक धाडसी निर्णय घेऊन नोकरी देखील सोडून देणं. माझा मुलगा, मोठा मुलगा तेव्हा 10वीत गेलेला होता तेव्हा मी नोकरी सोडली. पण स्वामीजींचं कार्य आपण करायचंच. स्वामीजींनी सोपवलंय, लहान वयात विश्वास टाकला तर काय करणार, आपला संसार पुढे नाही गेलेला तर काय करणार आपण. तो होईल, स्वामीजींच्या कृपेने होईल. पण हे कार्य करायला पाहिजे असं ठरवलं आणि साधक विश्व परत एकदा स्वामीजींच्या वेळेला जे वातावरण होतं ते वातावरण परत एकदा म्हणजे त्याच्यामध्ये जवळपास खंडच पडला नाही. सुरुवातीपासूनच तेच वातावरण केंद्रामध्ये अनुभवत होता. सर्वांना एकत्र राखण्याचा प्रयत्न कोणाचाही अनुनय न करता करायचा असं ठरवलेलं होतं. कोणालाही खास फोन करायचे नाहीत, तुम्ही केंद्रात या म्हणायचं नाही, कारण केंद्रात येणं हे ज्यांनी त्यांनी आपल्या हिताकरता ठरवायचं आहे. इथं मला कोणीच व्हायचं नाही. एखाद्याला जर माझ्याकडे यायचं नसेल तर त्याची इच्छा आहे, पण माझ्याकडे आल्यानंतर त्याचं जीवन उद्धरेल हे पाहणं माझं काम आहे. अशा भावाने काम करता करता आज आपण आजचा दिवस आणि आत्ताचा हा समारंभ आणि त्या समारंभाचा देखील सांगता समारंभ अनुभवतो आहोत. या 7 दिवसात 8 दिवसात आपण जे मिळवलं, आपण तेव्हा आळंदी आनंद यात्रा, नंतर पावस आनंद यात्रा 1998 साली 2000 साली 2003 साली आपण पारायण केलं, पंढरपूरला आनंद यात्रा झाली. 7 साली पारायण केलं, पंढरपूरला आनंद यात्रा. 11 साली पंढरपूरला आपण आनंद यात्रा केली. 13 साली पारायण केलं, साधकाश्रम उभारला गेला, गणेशपुरम झालं. कामाने एक मोठी भरारी मारली असं मला वाटतं. मी एकदा स्वामीजींच्या समोर बोलताना म्हटलेलं होतं, तुझ्या घरी श्रीरामाचा, ज्ञानदेव श्री सद्गुरूंचा, समारंभ सद्भक्तांचा, सजविण्यास आलो राया, सजविण्यास आलो. दुधात मिठाचा खडा टाकण्यासाठी आलेलो नाही, तर हे सजवण्यासाठी आलो अशी भूमिका कायम कायम घेतली आणि हे एवढं काम उभं राहिलेलं आता मी पाहतो आहे. नाही मूठ रे पोह्याची, नाही कणी विदुरा घरची, नाही फळे त्या शबरीची, रिक्त हस्त आलो राय. रिक्त हस्त कृतार्थ मी झालो राया, कृतार्थ मी झालो. मला माझं जीवन आणि तुम्हालाही तुमचं जीवन कृतार्थ करायचं आहे, याच्यापेक्षा आपल्याला दुसरं तिसरं काही नको आहे. आणि मला असं नक्की वाटतं की ज्ञानोबांच्या कृपेनी, स्वामीजींच्या कृपेनी, संप्रदायाच्या कृपेनी हे जे यश आपल्या कामाला मिळालं, तर ते कोणीतरी बसलेले आहेत ना सत्पुरुष पूर्वगुरु, तर ते संप्रदाय चालवतात. त्या भावनेने मी काम करत गेलो आणि काय अडथळे आले आणि दूर गेले. आणि आज शेकडो लोकांना, हजारो लोकांना त्याचा अतिशय चांगला उपयोग होताना दिसतो आहे. मला असं वाटतं की ही कृपा चैतन्य रूपानी ज्ञानेश्वर महाराजांनी इथं यावं आणि स्वामीजीही चैतन्य रूपानी आणि प्रत्यक्षत देखील इथं आहेत, त्यांच्या योगाने आपल्या सगळ्यांचं जीवन धन्य व्हावं अशी मी स्वामीजींच्या आणि ज्ञानोबांच्या चरणी प्रार्थना करतो. हरि ओम तत्सत. हरि हरि.
कार्यक्रमाची सांगता आता पसायदानाने होईल. सद्भक्त गौरी सरदेसाई पसायदान सादर करतील. त्यापूर्वी काही महत्वाची निवेदन मी करते.
दिनांक 9 जुलै 2017 रोजी गुरु पौर्णिमा उत्सवात हे प्रेम स्वरूप गुरुवर हा स्वामी माधवनाथांवरील चरित्र ग्रंथ प्रकाशित होणार आहे. या ग्रंथाचे मूल्य ₹350 असे आहे, परंतु ₹300 मध्ये आपण याचे अडव्हान्स बुकिंग अजूनही करू शकतो. आपल्याला ग्रंथ विक्री केंद्राजवळ ते करता येईल. स्वामीजींची सर्व ग्रंथ संपदा फोटो सिरीज ग्रंथ विक्री केंद्रात उपलब्ध आहे, त्याचा आपण सर्वांनी जरूर लाभ घ्यावा. गुरुपूजनाच्या सेवेसाठी ज्या साधकांनी नावे दिली आहेत त्यांनी आपल्या सेवेच्या चिठ्ठ्या ग्रंथ विक्री केंद्राजवळ सद्भक्त श्री रमेश गोखले उपस्थित आहेत त्यांच्याकडून त्या कृपया घेऊन जाव्यात. उद्यापासून सोमवार 12 जून पासून रविवार 18 जून पर्यंत सर्व केंद्र बंद राहतील याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी. जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्या पुण्यात 18 जून रविवारी येणार आहेत, परंतु आपला कार्यक्रम 19 जून सोमवार सायंकाळी 7 ते 8 या वेळात एसटी कॉलेजमध्ये होणार आहे. आपण सर्वांनी नेहमीच्याच उत्साहाने यात सहभागी व्हावे. पालखीच्या कार्यक्रमानंतर मंगळवार 20 जून आणि बुधवार 21 जून असे 2 दिवस केंद्राला सुट्टी आहे. गुरुवार 22 जून सत्संगापासून आपली सर्व केंद्र नियमितपणे सुरू होतील याची कृपया नोंद घ्यावी. नमस्कारासंबंधी निवेदन आहे, ज्या साधकांनी आज सकाळी पूजनीय स्वामीजींना नमस्कार केले आहेत त्यांनी कृपया आता मनोमन नमस्कार करावेत. बाकीच्या साधकांनी आपल्या जागीच बसून राहावे आणि कार्यकर्ते सांगतील त्याप्रमाणे नमस्कारासाठी यावे. आपण आता पसायला जाणार.
Hey. सदा सज्जन सोय रे होते किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी इन्हीं लोके भज दो आदे पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टा दृष्ट विजये होवावे देख भणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान दे जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्था।